सर्व काही शक्य आहे, फक्त विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवा. सर्व काही शक्य आहे, फक्त विश्वास ठेवा. आपण सर्व आता प्रार्थनेसाठी आपल्या माना झुकवूया. कृपाळू स्वर्गीय पित्या, या रात्रीच्या वेळी आम्ही सर्व आनंदित आहोत, कारण तू आम्हाला न्यूयॉर्कला येण्याचे भाग्य दिलेस, जेणेकरून तुझ्या नावात तुझ्या लोकांची सेवा आम्ही करावी. आम्ही आज इथल्या लोकांना भेटून खूप आनंदित आहोत, कारण उद्या असा एक दिवस येणार आहे जेव्हा आम्ही पुन्हा एकमेकांना भेटणार आहोत. तेथे आजारांसाठी आम्ही प्रार्थना करणार नाही, कारण तेथे कोणीही रोगी असणार नाही. तेथे हरवलेल्यांसाठी रात्रभर प्रार्थना नसणार, कारण ते सर्व तेथे वाचविलेले असणार. आणि आम्ही त्या दिवसाची वाट बघत आहोत जेव्हा येशू प्रकट होईल. ती घटका जशी जवळ येत आहे आणि चिन्हे आणि अद्भुते त्या काळासाठी खुणावत असताना प्रभू ती आम्हाला क्षणभर थांबून स्वतःबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. आम्ही आता हा प्रश्न विचारत आहोत, तू आम्हाला शोध, तू आमची पारख कर प्रभू. आणि पित्या, जर आमच्यामध्ये काही दुष्टपणा असेल तर तो आम्हामधून काढून टाक. आम्हाला तुझी सेवा निर्मळ हृदयाने स्वच्छ हाताने करायची इच्छा आहे, कारण आम्ही जाणत नाही की कोणत्या घटकेला तू वरून हाक देऊन आम्हाला तुझ्याकडे बोलावशील. आम्ही तुला तेव्हा भेटण्यास येऊ. आज या रात्री प्रभू, जर येथे कोणी मुक्तिदाता म्हणून ओळखत नसेल, त्यांच्या पापांच्या क्षमेसाठी जर ते देवाच्या आत्म्याद्वारे जन्मलेले नसतील, तर आज रात्री त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त कर आणि देवा त्यांना तुझ्या चांगुलपणाने भर. पित्या, येथे असलेल्या सर्व रोग्यांना व पीडितांना आरोग्य दे. आणि ही प्रार्थना सभा जेव्हा समाप्त होईल तेव्हा या इमारतीमध्ये कोणीही अशक्त राहू नये, पापी राहू नये. तुझ्या गौरवासाठी व तुझ्या महिमेसाठी आज हे सर्व घडू दे. ही प्रार्थना आम्ही तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, आमेन. तुम्ही सर्व खाली बसा. आज या रात्री हे माझे मोठे सौभाग्य आहे की मी त्या सुंदर रक्षणकर्त्याच्या नावात सेवा करावी, जो की सर्व पूरक आहे. कालच्या रात्री आम्ही ज्या प्रकारे देवाच्या दूताविषयी व सदोमाचे चिन्ह याविषयी बघितलं, की कशा प्रकारे तो दूत अब्राहमाशी बोलण्यासाठी माघारी राहिला. हा मनुष्य जो की देवाचा दूत होता, परंतु तो मनुष्य रूपामधला देव होता, कारण अब्राहमाने त्याला प्रभू म्हणून संबोधले. प्रत्येक बायबल वाचकांना ही माहिती आहे की प्रभू या शब्दाचा उगम कुठून आहे. प्रारंभी देवाने आकाश पृथ्वी ही निर्माण केली, ज्याचा अर्थ एलोहिम म्हणजेच सर्व पूरक असणारा, जो सर्व समर्थ. आणि देवाने अब्राहमाला स्वतःची ओळख मनुष्य रूपात दिली. ते एका माखलेल्या वाटसरू सारखे त्याला भासले. त्याने ते कुठून आला याविषयी काहीच विचारले नाही. पण लक्ष द्या, जेव्हा तो अब्राहमाशी बोलला तेव्हा तो म्हणाला, मी हे करीन, हे माझे अभिवचन आहे. बघा, आणि त्याला अब्राहम या पिता दर्शक नावाने बोलाविले, जे की थोड्या दिवसा अगोदर अब्राहम असे होते, परंतु आता तो अब्राहम असा होता. आणि सारायला सारा म्हणजे एक राजकुमारी म्हणून संबोधले. आणि त्यानंतर देव अब्राहमासमोरून अंतर्धान पाहून सदोमात गेला, आणि ते त्यांच्यासाठी शेवटचं चिन्ह होत. आकाशांतून अग्नी पडून सदोम आणि गमोरा आणि आसपासच्या सर्व नगरांचा नाश झाला. ह्याद्वारे चिन्ह रूपाने दर्शविले की परराष्ट्रीय जगाचे काय करील, सर्व नष्ट होईल, अग्नीने नष्ट केले जाईल. देवाने आम्हाला अभिवचन दिले होते की तो परत या जगाचा नाश पाण्याने करणार नाही, आणि त्याने आम्हाला त्या संबंधीचे चिन्ह दिले. देव कोणतीही गोष्ट चिन्ह प्रकट केल्याशिवाय करीत नाही. आणि त्यांनी आम्हाला मेघधनुष्याच्या रूपात चिन्ह घेऊन आम्हाशी करार केला की तो परत या जगाचा नाश पाण्याने करणार नाही, आणि आता या वेळेला तो अग्नीने करेल. आणि जशा प्रकारे येशूने या काळाविषयी संबोधले, तो म्हणाला, जसे नोहाच्या काळात घडले जेव्हा तारू तयार होत असता जेथे फक्त 8 जण पाण्यातून वाचवण्यात आले तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या समयी होईल. या उदाहरणात असलेल्या अल्पसंख्येकडे लक्ष द्या. तेव्हा असे घडले ज्याद्वारे 8 जणांचा पाण्यापासून बचाव झाला आणि तो पुढे गेला आणि त्या दिवसाची नैतिकता दर्शवली. खाणे पिणे लग्न करणे लग्न करून देणे. आणि मी या गोष्टीविषयी काही समया अगोदर वाचून व टिप्पणी करून त्याविषयी प्रचार करीत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की येशूने तेच उत्पत्तीचे पुस्तक वाचले जे तुम्ही वाचता. म्हणून हे शोधण्याकरता की त्या काळातील लोकांनी काय केले मी पुन्हा उत्पत्तीच्या 6 अध्यायात गेलो. तेव्हा आपल्याला दिसते की देवपुत्र मानव कन्यापाशी गेले. मी तेथील भाषांतर तपासले तेथे असे म्हटले आहे ते स्त्रियांपाशी गेले कन्यापाशी नव्हे. हे रिनो नेवाडा येथे घडते त्याप्रमाणे आहे. घटकेत लग्न घटस्फोट हॉलिवूड मध्ये जसे घडते त्याप्रमाणे आहे. आणि असे म्हटले आहे ते पुरातन प्रतिष्ठित लोक होते. त्यानंतर तुम्ही जसे लाईफ मासिकात बघता की तेथे इंग्लंडमध्ये घडलेल्या मोठ्या जारकर्माविषयी वर्णन केले आहे. त्यात प्रतिष्ठित लोक आणि वेशांविषयी आणि त्या प्रकरणात कशा प्रकारे राज्य करते त्यामध्ये सामील होते. आणि बापरे काय हा संयोग आहे. जसे तसे चित्र येशूने म्हटले होते की असे घडेल बघा. आणि नोहा तारवात जाण्याच्या दिवसापर्यंत लोक कसे खात पीत लग्न करत होते व लग्न करून देत होते आणि त्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला. तेथे आणखी संधी नव्हती. तो त्याचा शेवटचा संदेश होता. कोणत्याही काळात महान सेवकाई दरम्यान शेवटचा संदेश हा अशक्यप्राय लोकांना दिला गेला की ज्यांचा बचाव संभव नाही. अशाच प्रकारे नोहानी देखील अशक्यप्राय असे लोक ज्यांचे वाचणे शक्य नाही अशा लोकांपुढे संदेश दिला. बघा तो आत गेला आणि त्याच्या पाठी दरवाजा बंद केला गेला आणि तो तेथे पाऊस पडण्याच्या 7 अगोदरच आत गेला होता. बघा त्याचा पहिला संदेश प्रचार होता तारू बांधणे. त्यानंतर 7 आतमध्ये बंदिस्त राहणे हे होते. तेथील लोक म्हणत तो वेडा म्हातारा बघा तो तेथे आत आहे आणि त्याने दरवाजा लावून घेतला आहे. परंतु तो देवाने बंद केला होता. तशीच गोष्ट सदोमात देखील होती. आपल्या प्रभू येशूकडे बघा. जेव्हा तो या पृथ्वीवर आला तो एक गालिली संदेष्टा होता. तो सभास्थानात जात असे व सर्व लोक त्याच्यावर प्रेम करत असत. त्याने रोग्यांना बरे केले हा त्याच्या सेवकाईचा पहिला भाग होता पहिली पायरी होती. त्याचा दुसरा भाग भविष्यवाणी करणे होता. जेव्हा त्याने त्या काळातील परुषी व सदुकी यांचा निषेध करून त्यांना त्यांच्या वर्तनाविषयी सांगितले की कशा प्रकारे ते सर्व आंधळे आहेत व त्यांना दृष्टी नाही आणि त्यांना सांगितले की तो कोण होता आणि बघा आणि त्यांचे भविष्यात काय होणार आहे हे सर्व सांगितले. यासमुळे त्याला दोषी ठरविण्यात आले व त्याच आधारे त्याला क्रूसावर देण्यात आले. परंतु ते त्याचा संदेश थांबवू शकले नाही. तुम्ही संदेष्टाला थांबवू शकता परंतु त्याच्या संदेशाला नाही. आणि बायबल असे म्हणते की तो अधोलोकात उतरला व त्याने कैदी असलेल्या आत्म्यांना प्रचार केला. ते सर्व कधी काळी आज्ञा भंजक होते. अशा प्रकारे त्याचा शेवटचा संदेश नाश पावलेल्या लोकांसाठी होता. आता गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. या काळात देखील काही लोक नोहाच्या दिवसात झालेल्या प्रमाणे प्रचार करतील. ते सर्व तशाच प्रकारे करतील परंतु नाश पावलेल्या जगासाठी दरवाजे कधीच बंद झालेले आहेत. आम्हाला माहित नाही हे कधी होणार आहे. आज रात्री जर तुम्ही जर ख्रिस्ती नसाल तर यावर जरा गांभीर्याने विचार करा. एक गंभीर विचार करा. आता आपल्याला एकच गोष्ट ठाऊक आहे जी आपण करतो ती म्हणजे देवाने आपल्याला दिलेले आदेश पाळणे. प्रत्येक जीवसृष्टीला सुवार्ता सांगा. तो सर्व काही जाणतो कोण वाचला आहे व कोण वाचला नाही. आपण ते जाणत नाही. आपण समुद्रामध्ये जाळी टाकतो ज्यामध्ये सर्व प्रकारचे जीव पकडले जातात. परंतु देवालाच ठाऊक आहे ती कोण वाचला आहे व कोण वाचला नाही. आणि पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही मनुष्य त्याच्याकडे येत नाही. आणि जे कोणी पित्याने त्याला दिले आहेत ते सर्व त्याच्याकडे येतील हे सर्व आपण जाणतो. बघा म्हणून आपण म्हणू शकत नाही की हा अमुक अमुक ख्रिस्ती आहे व तो नाही. कारण तो म्हणाला स्वर्गाचे राज्य कोणा एका मनुष्यासारखे आहे की ज्याने समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळे टाकलेले आहे. जेव्हा तो जाळी ओढतो तेव्हा त्यात सर्व प्रकारचे जीवजंतू पकडले जातात. त्यात कोळी कीटक साप मासे घाण खाणारे मासे व चांगले मासे ही सर्व येतात. परंतु तुम्ही येथे लक्ष द्या पाण्यातील कीटक व इत्यादी पुन्हा पाण्याकडे जातात परंतु चांगले मासे आपल्या मालकाकडे ठेवले जातात. अशा प्रकारे आता आम्हाला ठाऊक नाही की कोण कोणत्या प्रकारचा आहे. आम्ही फक्त जाळे टाकण्याचे काम करतो. परंतु हे लक्षात ठेवा की पान कीटक हा जाळे टाकण्या अगोदर पासून पान कीटक होता. सहभागीतेच्या प्रभावामुळे तो पकडला गेला. साप हा देखील सुरुवातीपासून सापच होता. त्याला सुवार्तेच्या जाळ्यात ओढण्यात आले. आणि घाण खाणारे मासे हे देखील सुरुवातीपासून घाण खात होते. कासव देखील कासवच होते. काटेरी मासे हे देखील काटेरी होते. बघा परंतु चांगले मासे हे देखील सुरुवातीपासून मासेच होते. तर त्याला ठाऊक आहे कोण काय आहे ते, कारण त्यांनी त्यांची नावे त्याच्या वहीमध्ये लिहून ठेवलेली होती. हे पुस्तक जगाच्या पायारंभा अगोदर जेव्हा कोकरा वधला तेव्हा लिहिले गेले होते. आपण सर्व येथे आपापले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. येथे ब्रदर वीक आहेत जे एका कोपऱ्यामध्ये अनेक वर्षे जाळे टाकत आहे. दुसरे सेवक दुसऱ्या अनेक कोपऱ्यामध्ये जाळे टाकत आहे. मी आज येथे माझे जाळे तुम्हा सोबत विणण्यास आलो आहे, जेणेकरून आपण एक महान जाळे टाकू शकू व ती ओढून कोळ्यांप्रमाणे किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकू. असा एक दिवस येत आहे की जेव्हा तळ्यांतून शेवटला मासा पकडला जाईल, त्या समयी मासेमारी संपुष्टात येईल. या आपण देवाला आपल्या पूर्ण हृदयाने शोधूया, प्रामाणिकपणे प्रार्थनेत जाऊया. ती घटका जवळ येत आहे. आता या रात्री आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत, आम्ही ती देणार आहोत. मी विश्वास करतो बिली, मी तुझ्याशी त्याविषयी बोललो नाही. त्याने तुम्हाला प्रार्थना पत्रे दिली आहेत काय, ज्यांना हवी आहे? हो, तुम्ही ती घ्या, चालेल, हे चांगले आहे, ठीक आहे. आपण काल रात्रीपासून आपण आजच्या रात्री होणाऱ्या प्रार्थना सभेची तयारी करीत होतो, आणि त्यानंतर मी विचार केला की एखाद दुसरी रात्र फक्त प्रचार सभेसाठी ठेवूया आणि आपण बघूया किती लोकांना पवित्र आत्मा मिळाला नाही. आणि हे महत्वाचं आहे. बघा, जर तुम्हाला ते मिळालं, जर तुम्ही निरोगी झाला, देव तुम्हाला खात्रीने आरोग्य देईल. त्याने ते आधीच केले आहे, तुम्हाला फक्त त्यावर विश्वास ठेवणे आहे. परंतु तुम्ही जर जास्त काळ जगलात तर तुम्ही पुन्हा आजारी पडू शकता कदाचित, पण जर तुम्ही वाचविले गेले असाल तर तो विषय वेगळा आहे. बघा, पाहिलेत. आणि आता मी एका गोष्टीविषयी येथे बोलू इच्छितो, कारण येथे सभेमध्ये अनेक अनोळखी व्यक्ती आले आहेत ज्यांनी आरोग्य सभा बघितली नसेल, आणि अनेक वेळा ते तुम्हाला एक शब्दाने संबोधतात, एक दैवी आरोग्यदाता. पण तसे काही नाही, कारण फक्त एकच दैवी आरोग्य देणारा आहे, तो म्हणजे देवच. आणि खरेपणाने सांगतो की फक्त एकच आरोग्य देणारा आहे, तो म्हणजे खुद्द देवच. आता कोणताही वैद्य स्वतःला आरोग्य देणारा मानित नाही, ते आरोग्य देऊ शकत नाही व तसे मानित देखील नाही. यदा कदाचित मी माझा हात मोडला आणि डॉक्टरकडे जाऊन जर मी म्हणालो, डॉक्टर कृपा करून माझा हात तुम्ही लवकरात लवकर बरा करा, मला माझे काम संपवायचे आहे, तेव्हा तो म्हणेल तुला मानसिक आरोग्याची गरज आहे. पहा, हे सत्य असू शकते. बघा, आता तो वैद्य माझा सांधा बसवू शकतो, परंतु देवच आरोग्य देतो. जर मी माझा हात कापला आणि म्हणालो, वैद्यराज माझा हात कापला आहे, लवकरात लवकर तुम्ही याला बरे करा, तो ते करू शकत नाही. तो फक्त एक गोष्ट करू शकेल, साफ करू शकेल. जखम मोठी असेल तर तो तिला शिवू शकेल, परंतु ती जखम देवच बरी करू शकेल. बघा, निसर्गात पेशीद्वारे जीव उत्पन्न होतो, जीवाद्वारे ती सर्व एकत्र येतात. शरीरामध्ये जीव असून तो कॅल्शियम आणि इतर गोष्टी आपल्यासाठी तयार करतो. औषधे फक्त साफ करतात, तर देवच आरोग्य देतो. बघा, कोणतेही औषध आरोग्य देऊ शकत नाही. जर मी माझा हात कापला व इथे मृतवत पडलो आणि जर तुम्ही मला वैद्याकडे घेऊन गेलात आणि त्याला विचारले, काय तुम्ही या माणसाला बरे कराल, तर तो म्हणेल, असं का विचारता, हा तर मेला आहे. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता, चला आपण याला शिवून घेऊया, त्याचा हात बरा करू शकेल असं काही औषध तुमच्या जवळ असेल ते लावूया. तुम्हाकडे ते नाही काय? नाही, आमच्याकडे असं काही औषध नाही. बघा, त्यांनी जर मला शिवून माझ्या शरीराला 100 वर्षेपर्यंत टवटवीत ठेवणारे मसालेयुक्त तेल लावून जर मला रोज पेनिसिलिनचे इंजेक्शन दिले व त्या जखमेवर मलम लावले, तर ती खचितच ती जखम बरी होणार नाही. असे का? कारण त्यामधील जीवन निघून गेले आहे. पहा, येथे यामधील कोणतीही गोष्ट आरोग्य देऊ शकते, औषध किंवा जीवन. आता तुम्ही मला जीवन काय आहे ते सांगा आणि मी तुम्हाला देव कोण आहे ते सांगेन. बघा, देव जीवन आहे. बघा, काल रात्री आम्ही म्हणालो, आपल्याकडे येथे अनेक कारागीर आहेत पण कोणतेही गतिशीलता नाही. आता माझे शरीर हे एक यंत्र आहे, परंतु गतिशीलता देणाऱ्या आत्म्याशिवाय माझे शरीर चालू शकत नाही. बघा, आणि आत्मा माझ्या शरीराला चालवून ताब्यात ठेवतो. जशा प्रकारे एखाद्या वाहनामध्ये जर इंधन नसेल तर त्यामध्ये चल सामर्थ्य येणार नाही. बघा, मग त्यामध्ये कितीही चांगल्या प्रकारची गतिशीलता, क्षमा करा, कारागिरी कितीही चांगली असेल, इंधनाच्या टाक्या, कानू, सांधे वगैरे सर्व यथास्थित असेल, पण त्यामध्ये ऊर्जेची गरज आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्र आणाव्या लागतील. अशाच प्रकारे देव आहे. या प्रकारे जर एक विश्वासणाऱ्याचा देवाबरोबर जेव्हा संबंध येतो तेव्हा तेथे काहीतरी घडू शकेल. तर दैवी आरोग्य हे तारणासारखेच आहे. जशा प्रकारे तारणाची सुवार्ता सांगणारा व्यक्ती स्वतःला दैवी तारणारा म्हणू शकत नाही, पण तो ते स्वतःला तेवढेच म्हणू शकतो जितके की एक दैवी आरोग्याविषयी प्रचार करणाऱ्या व्यक्ती दैवी आरोग्य देऊ शकत नाही, कारण कोणीही मनुष्य दुसऱ्याला वाचविण्याविषयी बोलू शकत नाही, कारण येशूने त्याला अगोदरच वाचविले आहे. बघा, पण तो आपल्या प्रचाराद्वारे ख्रिस्त जो तारणारा याकडे खुणावतो. दैवी आरोग्य कलवरीवर पूर्ण केलेल्या कार्याकडे खुणावते. त्याला आमच्या पापामुळे घायळ करण्यात आले व त्याला लागलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. बघा बघा, दैवी आरोग्य ही अशी कोणती गोष्ट नाही की कोण तुम्हाला ती देऊ शकतो. ती तर तुमच्या पूर्ण केलेल्या कार्याविषयीच्या विश्वासावर अवलंबून आहे. जर येशू आज येथे उभा राहिला व त्याने माझ्यासारखा पेहराव केला तरी तो तुम्हाला बरे करू शकत नाही. तो फक्त तुम्हाला फक्त कळेल की तो येशू आहे, पण तो तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही, कारण त्याने ते तुम्हाला अगोदरच दिले आहे. बघा, तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणे आहे. आता तो म्हणेल, माझ्या पुत्रा, मला लागलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळाले आहे, तुला ठाऊक नाही काय? बघा, त्याने ते अगोदरच केले आहे. ते एक पूर्ण केलेले कार्य आहे. ते भूतकाळाविषयी आहे. आम्ही त्यावर आता विश्वास करतो आणि माझ्यासाठी ते वचन पुरेसे आहे. जर तुम्ही कोणाला कोणती एक गोष्ट सांगितली आणि ते त्यावर विश्वास ठेवण्यास राजी नसती तर ती गोष्ट तेथेच संपली आहे. भले त्यांनी जाऊन त्यावर विश्वास न ठेवू देत, पण ते देवापासून नाही. बघा, हे त्या एका लहान गीतासारखे आहे जे एका सेवक व त्याच्या पत्नीला मी गाताना ऐकले होते. जशी विनाशी लोक क्षमा करीतात तशी नव्हे, येशू क्षमा करून विसरून जातो. बघा, आपण विसरत नाही, बघा, पण तो विसरतो. तो देव आहे, तो विसरू शकतो, जसे की ते कधी नव्हतेच. तो ते विस्मृतीच्या समुद्रात फेकून देतो आणि त्याविषयी आठवत नाही. तो देव आहे, तो ते आपल्या स्मृतीमधून काढू शकतो, पण आपण ते करू शकत नाही. बघा, पण त्याला ते शक्य आहे. आता जेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवता की त्यांनी तुमच्यासाठी हे केले आहे, त्याने तुम्हाला आरोग्य दिले आहे, त्याला तुमच्या पापाबद्दल खायाळ करण्यात आले व त्याला लागलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले, हा भूतकाळ आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट करणे आहे, ती म्हणजे त्यावर विश्वास ठेवणे आहे. आता वचन हेच शिकविते. वचन असे शिकवित नाही असे कोणी म्हणू शकत नाही, आणि हे तसं शिकविते. आणि आता लोकांना आरोग्य मिळाल्याबद्दल अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, पण तेथे दैवी आरोग्य आहे. आता हे कोणीही असू शकतो, मी किंवा तुम्ही किंवा सार्वभौम देव ज्याने वचन पाठवले. जर लोकांना त्यावर विश्वास करायचा नसेल तर असू देत. खरे पाहता तेच आजारी आहेत, देव नव्हे. त्यानेच मंडळीमध्ये प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक नेमून दिले. त्याद्वारे शरीराची पूर्णता त्याद्वारे होईल. आणि या शरीरामध्ये प्रत्येक स्थानिक शरीरामध्ये आत्म्याची 9 दाने दिली. ही दाने वेगळी आहेत. ज्ञान, बुद्धी, अनन्य भाषांचे भाषांतर करणे, अशा प्रकारची दाने दिली. ही सर्व दाने देऊ करून त्याने मंडळीवरचे आपले प्रेम प्रकट केले. बघा, तुम्हीही व्यवस्थेमध्ये असावे अशी त्याची इच्छा आहे. पवित्र आत्मा स्वतः मंडळीचा महान शिक्षक आहे. ही खेदाची गोष्ट आहे की आपण पवित्र आत्म्याऐवजी बिशपना आपले शिक्षक म्हणून स्वीकारले आहे. बघा, पण पवित्र आत्मा हा देवाने मंडळीला दिलेला शिक्षक आहे, जो मंडळीची उभारणी करून तिला देवाच्या अधीनतेत राखील. तर पवित्र आत्मा मुक्तपणे ही दाने मंडळीमध्ये देतो. जर तुम्ही प्रत्येक जण उत्तेजित न होता, जर आपल्या विचारावर अवलंबून राहिला नाही, तर ती सर्व दाने परिपूर्णरित्या कार्यरत असतात. बरोबर, येथेच लोक चुका करतात. मी पाहतो की काही लोक दुसऱ्यांच्या संगतीने प्रभावित होऊन थोडेसे पवित्र आत्म्याने उत्तेजित होतात, जे अद्भुत आणि उत्तेजित करणारे आहे. पण तेथे काही लोक तुम्हाकडे येऊन सांगतील, काय प्रभू अमुक अमुक म्हणतो काय? बघा, आपल्याला त्यांना काहीही उत्तर देण्याची गरज नाही. जोपर्यंत देव असे म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणू नका. तेव्हा तुम्हाला प्रभू परमेश्वर असे म्हणतो हे प्राप्त होईल. मग कोणतीही गोष्ट घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ती गोष्ट घडणारच. आज रात्री मी कोणाशी पैज लावू शकतो, पण काय तुम्ही कधी पवित्र आत्म्याला सभामध्ये प्रभू परमेश्वर असे म्हणतो बोलताना ऐकले आहे काय? वजे जे काही बोलले होते ते तसेच घडले आहे काय? हो, घडले. 10 लाख वेळा घडले. बघा, ते पूर्णपणे खरे असले पाहिजे. जर आजच्या रात्री पवित्र आत्मा माझ्यावर येऊन मला दृष्टांत दिला व सांगितले, तुला उद्या राष्ट्राध्यक्षांच्या दफनभूमीत गेले पाहिजे, कारण मी जॉर्ज वॉशिंग्टनना उठवणार आहे, तर मी संपूर्ण जगाला ते पाहण्यासाठी आमंत्रित करेन. ते घडणारच. पहा, कारण ते पवित्र आत्म्याने विधित केले आहे, त्यामुळे ते सत्य आहे. पण त्याने तुम्हाला काहीही प्रकट करेपर्यंत तुम्ही थांबा. तुम्हाला कळले? बघा, तुम्ही हे जाणता की तुम्ही वाचले आहात आणि त्याच्या चांगुलपणाने भरलेले आहात, आणि तुम्हाला ठाऊक आहे की जर तो तुम्हामध्ये असेल तर त्याची कृत्ये तुमच्या जीवनातून प्रकट होतील. या गोष्टींविषयी तुम्ही समाधानी असा. याला तुमचा वापर करायचा आहे व तो ते करीलच. बघा, तो तुमची स्थिती जाणतो. आणि मला असं वाटते की या गोष्टी जर आपण एकमेकाशी प्रेमाने व सहभागीतेने करू, जर आपण हे सर्व विभाग, संप्रदाय आणि बंधने विसरू तर देवाचे हे महान सैन्य विजयाकडे कूच करेल. आज रात्री मी शास्त्र लेखांतून लहानसा भाग वाचू इच्छितो आणि जर तुमची इच्छा असली तर तुम्ही माझ्यासोबत वाचू शकता. तुमची इच्छा असेल असं का, तुम्हीही खचित वाचू शकता. आणि आता आम्ही संत मत्तेकृत पुस्तकाच्या 12 अध्यायाकडे वळूया. जर तुमची इच्छा असेल तर माझ्यासोबत वाचा. संत मत्ते याच्या 12 अध्यायातील 38 वचन असे म्हणते, आणि मी आता माझा आजचा विषय जाहीर करू इच्छितो. ह्या काळाविषयी देण्यात आलेले चिन्ह, हा शास्त्र भाग तुम्हाला थोडासा परिचित असा आहे. आणि मी हे बोलत असताना याविषयी प्रार्थनेत होतो आणि मला जड प्रचार करून पुन्हा त्या गोष्टीकडे पुन्हा यायचं नाही, कारण तुम्ही सर्व जाणता की पवित्र आत्म्याची दाने विशिष्ट माध्यमांतून काम करतात. ज्याप्रमाणे एकाच आत्म्याने रोगमुक्त करण्याचे दान आहे, त्याच आत्म्याने अनन्य भाषा बोलण्याचे दान देखील आहे. हे एक वेगळं माध्यम असून तुम्ही स्वतःला एका माध्यमातून दुसऱ्यात खेचून नेता. आपण आता वाचूया. जर तुम्ही तेव्हा शास्त्री व परुषी यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी तुमच्या हातचे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, जसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवी, कारण ती सलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, सलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. आपण वाचलेल्या शास्त्र भागात येथे आपण पाहतो की प्रभूचा कल यहुदी लोकांच्या विश्वासाच्या बाजूने आहे. यहुदी लोक चिन्हावर विश्वास ठेवत असत. तेथे काही तत्वज्ञानी लोक येशूकडे येऊन त्याच्याशी वार्तालाप करून त्याच्याकडून काही चिन्ह बघण्याची अपेक्षा करू लागली. आता तुम्ही बघता की ते किती आंधळे होते. त्याने त्यांना त्याचे चिन्ह आधीच प्रकट केले होते की तो मसीहा होता. काल संध्याकाळी आपण येथे जमले होतात. तुमच्यापैकी किती जण काल येथे होता आपण बघूया, हे चांगले आहे. ठीक आहे, काल संध्याकाळी आपण येथे असताना येथे जमलेल्यांना हे सिद्ध करून दाखविले होते की मसीहाचे चिन्ह कशा प्रकारे त्याने दाखवले, की तोच संदेष्टा होता ज्याच्याविषयी मोशेने भविष्यवाणी केली होती की तो उठेल. आणि जो कोणी या संदेष्टावर विश्वास करणार नाही त्याचा स्वजनांतून उच्छेद होईल. प्रभू परमेश्वर तुम्हामधून माझ्यासारखा एक संदेष्ट उठवील. आणि जेव्हा त्याने प्रत्यक्षात येऊन संदेष्टाचे चिन्ह दाखवले, बघा कित्येक जण त्याला बालजबूब किंवा दुष्ट आत्मा म्हणू इच्छित होते. आणि तो त्यांना म्हणाला, आता तुमचे या कृत्यांविषयी तुम्हाला क्षमा होईल, परंतु जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा जर तुम्ही त्याची कृत्ये करणाऱ्या विरुद्ध काही बोलाल तर तुम्हाला त्याविषयी कदापि क्षमा होणार नाही, या जगात किंवा येणाऱ्या जगात देखील नाही. आता आम्ही या गोष्टीकडे वळत असताना ते सहजतेने घेऊ नये, पण आपण त्याकडे प्रामाणिकपणे पाहूया. येशूने एक विधान केले की जेव्हा पवित्र आत्मा येऊन त्याच्या सारखीच कृत्य करील व जर कोणी त्या विरोधात शब्द उच्चारील तर त्याविषयी त्याला कदापि क्षमा होणार नाही, ह्या जगात किंवा येणाऱ्या जगात देखील नाही. आता लक्ष द्या की पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता, आणि यहुदी लोकांनी तर येशू ख्रिस्त या माणसाला पाहून त्याविषयी साक्ष दिली होती. शोमरोनी लोकांनी देखील येशू ख्रिस्ताला मनुष्य रूपात पाहून त्याविषयी साक्ष दिली होती. तर एक न्यायदेव न्यायी लोकांना दोषी कसे काय ठरवू शकेल? तेथे देवाला दोषी ठरविण्यासाठी दोषी लोक हवे होते. बघा, आता हा पवित्र आत्मा या शेवटच्या दिवसात मंडळीवर उतरून 30 चिन्हे जी त्यांनी केली होती करणे अगत्याचे आहे, कारण देव आपले मार्ग कधीच बदलत नसतो. देव कधीच एक गोष्ट एक प्रकारे व दुसरी गोष्ट दुसऱ्या प्रकारे करत नसतो. बघा, त्याचा पहिला निर्णय हाच परिपूर्ण असतो, कारण तो देव आहे. येथे बघा, त्याचे वचन बदलले जाऊ शकत नाही. त्याने 6000 वर्षात मनुष्य जातीच्या इतिहासापेक्षा जास्त अभ्यास केला नाही. तो त्याने आपण आधी केलेल्या कोणत्याही कृत्यांतून त्याला शिकावे लागले नाही, कारण तो मुळातच असीम आहे. बघा, आणि तो आपले वचन कधी बदलत नसतो. त्याने मनुष्यांना वाचविण्यासाठी एका निर्दोष माणसाला रक्त देण्यासाठी निवडले. आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, आपण त्यांची संप्रदायामध्ये विभागणी केली, पण जगातील सर्व गोष्टीविषयी प्रयत्न केला आणि सामाजिक जीवनाविषयी, आणि ते सर्व काही व्यर्थ गेले. आणि जर आपण रक्ताखाली आलो नाही तर यापुढेही व्यर्थ जाईल. तीच फक्त एक जागा आहे जेथे सहभागिता होते. देव बदलत नाही. देव जेव्हा कोणतीही गोष्ट बोलतो ती सर्व काळ राहते. जर कोणी मनुष्य देवाकडे आला व देवाने त्याला त्याच्या विश्वासाच्या आधारे बरे केले, तर त्या दुसऱ्या मनुष्याला तशाच प्रकारे बरे करणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर तो पहिल्याला बरे करून चुकीचा ठरेल. जर त्याने एका मनुष्याला रक्ताद्वारे वाचवले आणि त्याद्वारेच आणि दुसऱ्यांना शिक्षण यामुळे किंवा त्याच्या तत्वज्ञानामुळे रक्त लावल्याशिवाय वाचविले, तर त्याने पहिल्या रक्ताची गरज सांगून चूक केली. बघा, त्याला सर्वदा सारखेच राहिले पाहिजे. त्याचा मूळ उद्देश हा सर्वदा सारखाच आहे. त्याची कृत्ये देखील सर्वदा सारखीच आहेत. कोणत्याही काळात देवाने कोणत्याही संघटनेशी व्यवहार केला नाही. तुम्ही इतिहास तपासून बघा, तो सर्वदा एका व्यक्तीशी व्यवहार करतो, कोणत्या गटाशी नाही, एकाच व्यक्तीशी. आपण इतिहासात हे बघतो की जेव्हा देवाने अनेक थोर व्यक्तींना पाठवून उभे केले आणि कालांतराने जेव्हा हे थोर व्यक्ती निघून गेले तेव्हाच त्यांच्या मागे ते अनेक संघटना सोडून गेली. आणि याआधी असा कोणताच काळ नव्हता जेव्हा लोक एकत्र येऊन संघटित झाले होते. परंतु या सर्व संघटना कालांतराने मृत पावल्या आणि पुन्हा कधी आपल्या अगोदरच्या आत्मिक अयमात पोहोचल्या नाहीत. मी असाच 20 वर्षे आधीचा बायबलचा इतिहास तपासत होतो. त्यामध्ये मला एकही असा उल्लेख सापडला नाही. ते पुन्हा उठले आहे. देव प्रत्येक दिवसागणिक आपल्याशी व्यवहार करतो. तो उद्या काय करणार आहे हे त्याच्याच हाती आहे. आणि तो आपल्याशी जेव्हा जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तो एकाच व्यक्तीसोबत करतो. बघा, कारण गटामध्ये अनेक विचार असू शकतात. पहा, प्रेषितांच्या काळात यहुदाच्या पत्रानंतर त्याच्या जागी नव्या प्रेषिताची नेमणूक करते वेळेस त्यांनी हाच प्रयत्न केला होता. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या व त्यातून मत्तिताची चिठ्ठी निघाली. आता स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या असताना हा त्यांचा उत्तम प्रयत्न होता. त्याच्या निवडीनंतर त्याच्या कार्याबद्दल शास्त्रलेखात कुठेच उल्लेख सापडत नाही. पण देवाने शौलाला निवडले जो एक रागीट व्यक्ती होता आणि त्याला एक दिवस त्याच्या पाठीवरून लोटून द्यावे लागले व काही काळ घालवावा लागला. आणि तो म्हणाला, त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागेल हे मी त्याला दाखवीन. बघा, पहा, मंडळीने मत्ती याला निवडले पण देवाने पौलाला निवडले. पहा, आज तो फरक आहे. देव आपले निवड व पाचारण सर्वदा स्वतःच करतो. देव आपली निवड आपल्या पूर्व ज्ञानानुसार करतो. आता मी बघतो देव आपल्या लोकांशी चिन्हे व अद्भुत यांच्याद्वारे व्यवहार करत होता. त्यांनी आम्हाला अंतिम काळाच्या चिन्हाविषयी अभिवचन दिले आहे. देव आपले धोरण कधी बदलत नाही. तो सर्वदा संदेष्टाच्या द्वारे आपल्या लोकांशी संवाद साधतो. अनेक युगे व काळ होऊन गेले पण देवाने प्रत्येक ठिकाणी आपल्या संदेष्टाला पाचारण केले, ज्याद्वारे तो प्रत्येक जनाशी देवाच्या वचनाविषयी बोलू शके. ते वचन नेहमी संदेष्टाकडेच येत असे. पहा, ते प्रत्येक वेळेला जाऊन देवाच्या संदेष्टाविषयी शोध करत. आता एक द्रष्टा याचा अर्थ होतो पुढे घडणाऱ्या गोष्टीविषयी आत्ता सांगणे. एक द्रष्टाच पुढे घडणाऱ्या गोष्टीविषयी सांगू शकतो आणि तो त्याविषयी लोकांना अनुमान सांगत असे. आणि पवित्र शास्त्र असे सांगते, जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घडल्या नाहीत तर तुम्ही त्याचे ऐकू नका. ते तुम्ही प्रत्येक काळामध्ये करा. देव कधी असफल होत नाही. पहा, आणि जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घडल्या नाहीत तर तो म्हणाला, तो देव त्याच्या बरोबर नाही. अशावरून लोकांना हे ठाऊक होते की देवाचे वचन द्रष्ट्याकडे येत असे, सर्व जुन्या करारातील द्रष्ट्याकडे. आता पवित्र आत्मा आपला कल कधी बदलत नसतो. येशू म्हणाला, जेव्हा तो पवित्र आत्म्याच्या रूपात तुम्हावर उतरेल तो तुम्हाला सर्व गोष्टी प्रकट करील. व मी तुम्हाला शिकविले आहे, मी तुम्हाला सांगितले आहे आणि तो तुम्हाला घडणाऱ्या गोष्टी विधित करील. पहा, तो आपली प्रणाली कधी बदलत नसतो. ती सर्वदा सारखीच आहे आणि म्हणून आपण पण त्याच्यावर आत्मविश्वास ठेवू शकतो. परंतु तुम्ही पहा, आपण आपल्या शारीरिक अवयवामध्ये अनेक गोष्टींविषयी गुंतून जातो आणि अनेक माणसे आपल्यासाठी गट बनवून ह्या आणि त्या गोष्टीविषयी निवडणूक घेतात. हीच गोष्ट आपल्याला सरळ मार्गापासून भटकविते. पहा, आणि ते म्हणतात ते दुसऱ्या काळाविषयी सांगितले आहे. नाही, तो काल आज व युगानुयुग सारखाच राहतो आणि त्याचे प्रत्येक वचन हे प्रेरित असते, सर्व वचने. आता पहा, येशू देखील त्याच्याविषयी दिलेल्या चिन्हाप्रमाणे प्रकट झाला. ज्याप्रमाणे मोशेने भविष्यवाणी केली की येणारा मसीहा हा अभिषिक्त संदेष्टा असेल ज्याला देव उठवी आणि त्याने स्पष्टपणे सांगितले की तो एक संदेष्टा असेल. आणि आता परुषी लोक त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी आम्हाला तुमच्याकडून चिन्ह हवे आहे. एके ठिकाणी तो म्हणाला, जर तुमची वाचण्याची इच्छा असेल तर संत मत्तयकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 3रे वचन 1-3. त्यांनी त्याला इकडे पुन्हा चिन्हाविषयी विचारले आणि तो म्हणाला, हे आंधळ्या परुष्या ढोंग्या, तू बाहेर जाऊन बघतोस की सूर्य मावळत आहे आणि म्हणतो उद्या उघाड होईल. जर आकाश थोडेसे तांबूस असेल तर म्हणतोस की वातावरण चांगले असणार नाही. तर तो म्हणाला, अहो ढोंग्यांनो, ज्या तुम्हाला आकाशातील चिन्हे समजतात त्या तुम्हाला काळाची चिन्हे का समजत नाही? ती त्यांना समजायला हवी होती. आता जर पवित्र आत्मा या अंतिम काळात उतरणार असेल तर ख्रिस्ताचे जीवन मंडळींतून प्रकट झालं पाहिजे. पहा, आणि त्यावर जग हसेल किंवा त्यांच्याविषयी काही बरे वाईट बोलेल, त्या सर्वांचा देवाच्या वचनाच्या अधिकाराने नाश केला जाईल. तर तुम्ही बघता जगाने काय केले आहे. तर आता देवाने स्वर्गांतून जगावर न्याय वर्षविणे हे घटनाक्रमाप्रमाणे अगत्याचे आहे. आपला देश, आपले शहर, आपले जग न्यायासाठी परिपक्व झाले आहेत. आणि मला खात्री आहे की हे सर्व आपल्या अपेक्षेच्या नंतर आहे. तो म्हणाला, मला तो काळ निवडलेल्यांकरिता कमी करावा लागला, नाहीतर तेथे एकही देह वाचला नसता. जरा विचार करा आणि बघा, दिवसेंदिवस वर्षामागे वर्ष गोष्टी बिघडत आहेत. होलिनेस पंथांच्या लोकांनो, अहो पेंटिकॉस्टल लोक हो, आपल्या स्वतःकडे बघा. मंडळ्यामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार कशा प्रकारे पसरला आहे, कशा प्रकारे गडबड गोंधळ चालू आहे. आपल्या स्त्रियांकडे पहा, स्त्रियांनी केस कापणे हे एकेकाळी चुकीचं होतं. पवित्र शास्त्र म्हणते ते चुकीचं आहे, पण आता ते केस कापत आहेत. बायबल म्हणते की त्यांनी ते करू नये. आणि पुरुष सदृश्य असे कपडे करणे हे सुद्धा बायबल असे म्हणते ही कृत्य देवासमोर अमंगळपणा आहे. अहो तुम्ही म्हणता हे मेथोडिस्ट पंथाचे आहेत, हे पेंटिकॉस्टल पंथाचे आहेत, तुम्ही बरोबर ओळखलं. ते सर्व अशा मध्ये आहेत. पहा, हे असे का आहे? कारण तुम्हाला बायबल वाचण्यापेक्षा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम जास्त पसंत आहेत. पहा, तुम्ही देवाच्या वचनाऐवजी त्यामधील लोकांना आपले उदाहरण बनवत आहात. पहा, तर आता न्याय येणार आहे आणि हे सर्व दिवसेंदिवस वाईट, अधिक वाईट होणार आहे. आता येशू त्यांना म्हणाला की एक चिन्ह प्रकट होईल. तो शेवटल्या दिवसांतील चिन्हाविषयी बोलला आणि काल रात्री तो आपल्याशी बोलला. जसे सदोमाच्या दिवसात घडले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसात घडेल. आणि अंतिम काळात देवाचा आत्मा मनुष्य देहामधून प्रकट केला जाईल आणि त्याद्वारे तो मनांतील आणि हृदयांतील विचार ओळखू शकेल. आता बायबल असे म्हणते, देवाचे वचन देखील अशा प्रकारे करते. इब्री लुकास पत्र 4:4 असे म्हटले आहे, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. याच कारणामुळे येशू वचन होता. प्रारंभी योहान कृष्ण वर्तमान अध्याय 1 प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. या कारणामुळे तो त्यांच्याकडे बघून यांचे मनांतील विचार जाणू शकत होता. याच कारणामुळे तो विहिरीवरील आलेल्या त्या स्त्रीला म्हणू शकला की तुला 5 पती आहेत. याच कारणामुळे जेव्हा फिलिप नथनेलला घेऊन आला तेव्हा तो नथनेलला म्हणाला, पहा हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. तेव्हा तो म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? तो त्याला म्हणाला, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. तो मनांतील विचारांची पारख करणारा होता. बघा, शास्त्र लेखात त्याने स्वतःला असे अनेकदा प्रकट केले. हे परराष्ट्रीय लोकांसाठी नव्हतं. त्याने एक वेळी सुद्धा परराष्ट्रीय लोकांसमोर स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले नाही. तुम्ही शास्त्र लेखात शोधा, पहा एक वेळेला देखील नाही. तशाच प्रकारे आज आहे. पहा, परराष्ट्रीय लोकांकडे अभ्यास व तत्वज्ञान शिकण्यासाठी 2000 वर्षाचा काळ होता. त्यांनी परराष्ट्रीय लोकांमधून आपल्या नावासाठी लोक निवडले आहेत. परंतु आता असा समय आला आहे की सदोमाप्रमाणे जळविले जाणे अगोदर हे सर्व काही केले पाहिजे. आता येथे येशू खुद्द एक दाखवलेले, प्रकट केलेले व शास्त्र लेखांतील चिन्ह म्हणून त्यांच्या पुढे उभा होता. तरी पण यहुदी लोक त्याला सांगत होते, आम्हाला तू काही चिन्ह दाखव. तुम्ही कधी अविश्वासणाऱ्या लोकांना तुम्हाला अशा प्रकारे म्हणताना ऐकले आहे काय? असा कोणी असेल तर मी अमुक अमुक रस्त्यावर असा कोणी आहे त्याला ओळखतो जो याला बरे करेल. बघा, ते हे आहे. तुम्ही पाहता की ते सैतानापासून आहे. अशाच प्रकारे तुम्हाला ठाऊक आहे, ते म्हणाले, जर तू देवाचा पुत्र आहेस तर तू क्रुसावरून खाली उतर. त्यांनी त्याच्या डोक्याभोवती चिंध्या बांधल्या आणि म्हणाले, हा मनुष्य स्वतःला संदेष्टा समजतो. त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये काठीने मारून व त्याच्या तोंडावर चिंध्या बांधून ते त्याला म्हणाले, आता भविष्यवाणी करून आम्हाला सांग तुला कोणी मारले. अशा प्रकारे ते काठी एकमेकांकडे देत म्हणत होते तर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. परंतु येथे पहा देव कोणासाठीही विदूषक बनत नाही. येशू म्हणाला जे काही मला पिता दाखवतो तेच मी करतो. पहा आणि तेच खरं आहे आणि तेच देवाचे खरे सेवक आहे जे सर्वदा आपल्या मालकाच्या प्रति आज्ञाधारक असतात. पहा कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला खुश करण्यासाठी नव्हे परंतु ज्याने त्याला पाठवले त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक आणि सत्यतेने वागणे. अशा प्रकारे वागणाराच ख्रिस्ताचा खरा सेवक आहे. जशा प्रकारे एलिएझर हा अब्रामाचा एक प्रतिनिधी होता जो की इसहाकासाठी पत्नी शोधण्यासाठी गेला की सुंदर रिबका एक आज्ञाधारक नमुना असा सेवक. पहा तो फक्त आपल्या मालकाशी चाकरी करत होता. हे आजच्या काळाच्या पवित्र आत्म्याचे रूपक आहे. तशाच प्रकारे एका वधूला शोधण्यासाठी पहा या संध्याकाळच्या समयी अंधुक प्रकाशामध्ये आता त्यांना एक चिन्ह पाहण्याची इच्छा होती. जरी त्याला त्यांनी ओळखून पवित्र शास्त्रामध्ये चिन्हांद्वारे पूर्णपणे दर्शविण्यात आले होते तरी त्यांचा बायबलमधील या चिन्हांवर विश्वास नव्हता. त्यांची इच्छा होती ती त्याने काहीतरी विदूषकीपणा करून दाखवावा. काय तुम्ही पाहत नाहीये अशाच प्रकारचा आत्मा जो म्हणाला जर तू देवाचा पुत्र असशील तर या धोंड्यापासून भाकर व्हावी अशी आज्ञा कर. जर तू देवाचा पुत्र असशील तर इथून उडी टाक कारण असे लिहिले आहे की तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये. म्हणून तो आपल्या देवदूतांना पाठवी ते तुला आपल्या हातावर जेलून धरतील. पण त्याने आपला पाय दगडावर आपटला नाही. पहा नक्कीच. आणि तो असे पण म्हणाला होता तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा त्याने त्याला खुशावर दिले आणि तदनंतर तोच आत्मा तेव्हा परुषामधून बोलत होता आम्हाला चिन्ह दाखव. तो म्हणाला दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. लक्ष द्या आणि त्याने देवाने प्रत्येक युगात आपल्या लोकांना चिन्ह विदित केली आणि काही करणे अगोदर देव चिन्ह प्रकट करतो. सर्वदा तो चिन्ह अगोदर पाठवतो आणि त्याने अभिवचन दिल्याप्रमाणे तो तशाच प्रकारे करी कारण तो कधी बदलत नाही. तर आता आपण बघतो की जसा अंतिम काळ जवळ येत आहे आणि अंतिम काळाची चिन्हे दिसू लागल्यावर एकदम शेवटचं चिन्ह देखील सदोम जळण्या अगोदर देण्यात आलं होतं. आम्ही आनंद बघितला आहे. आम्ही आकाशात ताऱ्यांना हलविले जाताना पाहिले आहे. आम्ही अनेक युद्धे बघितली व युद्धाच्या अफवा ऐकल्या आहेत. आम्ही अनेक ठिकाणी भूमिकंप व त्यासारख्या गोष्टी बघितल्या आहेत आणि आता जेव्हा आत्म्याची दाने मंडळीकडे पुन्हा आलेली आहेत आता आपल्याकडे अनेक प्रकारचे प्रकट होणे अनेक रोगमुक्ती सभा आणि अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत. ही सर्व चिन्हे आहेत परंतु शेवटचं चिन्ह जे परराष्ट्रांना जाणण्या अगोदर देण्यात आलं ते हे चिन्ह होतं जेव्हा देव स्वतः मनुष्य रूपात प्रकट झाला. बरोबर आहे. आणि येशू म्हणाला हे त्याच्या परतीच्या दिवसात होईल. आता आपल्याला अधिक काळजी घेऊन देवाबरोबर आपले संबंध सुधारण्याची गरज आहे. आता तुम्हाला हे माहित आहे की यहुदी लोक तत्वज्ञान व भाषणे ऐकण्याऐवजी प्रत्येक वेळेला चिन्हावर अवलंबून राहत असत. त्यांना चिन्हावर अवलंबून राहणे गरजेचे होते कारण प्रत्येक खरा विश्वासी हा विश्वास करीतो की देव हा सामर्थ्याचा देव आहे आणि जिथे देव आहे तिथे चिन्हे घडलीच पाहिजे. तुम्ही पहा ते अशाच प्रकारे आहे जशा प्रकारे आगीत निळसरवर तापलेले गरम लोखंडाभोवती अंगारे असतात ते आपल्याला प्रकट करते आणि प्रत्येक ठिकाणी तेथे देव असतो तेथे चिन्हे व अद्भुते देखील असतात. येशू म्हणाला विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्हे असतील. प्रत्येक वेळी चिन्ह देतो. देव सर्वदा चिन्ह देत असतो. जशा प्रकारे त्याने उत्पत्तीच्या वेळी दिली तशाच प्रकारे प्रत्येक पिढीच्या लोकांना दिली आणि आता अंतिम काळात देखील देत आहे. त्याने तेव्हाच्या काळात देखील अशाच प्रकारे केले. नोहा हा त्या पिढीसाठी चिन्ह होता. तो जगाच्या दृष्टीने धर्मवेडा होता. त्या काळचे शास्त्रज्ञ का कारण त्याचा संदेश त्यांच्या वैज्ञानिक समजेबरोबर मेळ खात नव्हता. तो म्हणाला आकाशांतून पाऊस पडून पृथ्वीवर पुरी हे पृथ्वीवरून चंद्रावर क्षेपणास्त्रे पाठवू शकतील किंवा होकायंत्र वापरून अशा प्रकारचे कार्य करू शकतील ते म्हणत होते. येथे वरती पाणी सापडत नाही. मी वैज्ञानिक रित्या हे सिद्ध करू शकतो की तेथे पाणी नाही. एक शास्त्रज्ञ म्हणू शकेल परंतु नोहा म्हणाला देवाला सर्व शक्य आहे. जर तेथे पाणी नसेल तर तो निर्माता आहे. तो तेथे पाणी उत्पन्न करेल आणि ते कशा प्रकारे करायचे हे तो जाणतो. परंतु तो एक चिन्ह असा होता जेथे पाणी नसताना देखील तो तारू बांधू लागला. त्याने ते कसे तरी बांधले सुद्धा. तो त्या लोकांसाठी एक चिन्ह म्हणून होता. पहा मोशे हा मिस्रात लोकांसाठी एक चिन्ह होता. त्यांनी त्याच्याद्वारे अनेक चमत्कार पाहिले. त्याच्यानंतर शलमोन नंतर आपण येथे पाहतो येशूला देखील एक चिन्ह जे तो त्यांना देत होता ते त्यांच्या शास्त्रलेखाप्रमाणे खरे भविष्य सूचक चिन्ह होते. आता अनेक अशी पण चिन्हे आहेत ज्यांना शास्त्राचा आधार नाही. आपल्याला शास्त्र आधारित चिन्हांची गरज आहे ज्यामधून प्रभू परमेश्वर असे म्हणतो हे विदित झाले पाहिजे. ते बायबल मधून असले पाहिजे तेव्हा आपल्याला कळते की ते खरे आहे. अर्थात तेथे अनेक तत्सीम गोष्टी आहेत व देव आपल्या मर्जीस येईल ते करू शकतो. तो देव आहे. परंतु मला ठाऊक आहे की तो आपले अभिवचन पाळतो, म्हणून मी त्या गोष्टी त्याच्या वचनामधून पाहू इच्छितो, तेव्हा मी म्हणू शकतो की ते सत्य आहे, कारण ते वचनाप्रमाणे आहे. आता आपल्याला दिसते की या काळामध्ये येशू शास्त्रात विदित केलेले चिन्ह प्रकट करीत आहे. जरी प्रत्येक ते शास्त्रामधील चिन्ह मागत होते, कारण ते त्या चिन्हाला शास्त्रातील चिन्ह म्हणून मानण्यास राजी नव्हते, कारण त्यांना लोकांना देण्यासाठी उत्तर हवे होते. ते म्हणाले, तो त्याच्या मनचे बोलतो आहे, त्याला भूताने पछाडले आहे. ते त्याला बालजबूब म्हणत संबोधत आणि त्या संबंधाने तो त्यांचा निषेध करत असे, तेव्हा तो परत येईल तेव्हा कशा प्रकारे असेल बरे. येथे लक्ष द्या, तो योनाविषयी संबोधून म्हणाला, जसे योनाच्या दिवसात घडले, अर्थात योना, तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसात घडेल. आता अनेक लोक योनाला दोषी ठरवितात. मी त्याला दोषी मानत नाही, मला ठाऊक आहे. ते म्हणत, आता पहा, तो योना आहे. तुम्ही हे विडंबन ऐकले आहे का? परंतु ख्रिस्ती लोकांनी असं करू नये. तुम्ही देवाच्या सेवकांचा निषेध करू नये. योना हा एक संदेष्टा होता. त्यांचं येणं देवाच्या इच्छेविरुद्ध नव्हतं. त्यांनी तशा प्रकारचे केले एक चिन्ह म्हणून. जे करावे ते त्याने केले. सर्व काही जे घडते ते उगीच घडत नसते, तर ते चिन्हासाठी घडते. एकेकाळी अशा एका संदेष्टाला एका कसबिनीशी लग्न करून तिच्यापासून मुले जन्माला घातली. एका जणाला तर आपल्या एका कुशीवर 340 दिवस राहावे लागले व त्यानंतर त्याने आपली कूस बदलली. एकाला नग्न व्हावे लागले आणि यामधील प्रत्येक गोष्ट ही एका चिन्हासाठी घडत होती. पहा, आणि योनाला देखील चिन्हासाठी हे सर्व काही करावे लागले. काय तुम्हाला आठवते काय? अब्रामाला आपल्या इच्छेविरुद्ध हागारीशी लग्न करावं लागलं. जेव्हा सारेने आपली दासी त्याला देऊ केली तेव्हा त्याने तिला नकार दिला. परंतु देवाने प्रकट होऊन त्याला सांगितले, तू सारेचे ऐक, कारण दासीपुत्र स्वतंत्र स्त्रीच्या संतानाबरोबर वारिस होणार नाही. तिला जी मुले होतील ती बाहेर घालविली जातील. ते काय होतं? ते एक चिन्ह होतं. ते सर्व चिन्ह रूपाने आहे. देव चिन्हांकरिता सर्व काही घडवितो आणि योना एक चिन्ह होता. जर तुम्ही इथे पाहिले, येशू यांना असे म्हणतो, आता पीडित दुष्ट व व्यभिचारी पीडित चिन्ह मागते आणि त्यांना ते देण्यात येईल. जशा प्रकारे योना माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता, तशाच प्रकारे मनुष्याचा पुत्र देखील पृथ्वीच्या पोटात 3 दिवस व 3 रात्र राहील. मग आता इथे योना कोणत्या प्रकारचे चिन्ह दर्शवत होता? तो तर पुनरुत्थानाचे चिन्ह होता. ठीक आहे, आता जर तेव्हाची पिढी जर विकृत होती, आपण देखील अशाच परिस्थितीमध्ये जगत आहोत. आपण हे जाणता, येथे सर्व प्रकारची मानसिक, शारीरिक, लैंगिक विकृती आहे. सर्व काही विकृत आहे. सर्वात जास्त अविश्वासी जर कधी असतील तर ते या दुष्ट पिढीत आहेत. आता तर आपल्याला धार्मिक प्रकारचे अविश्वासी आढळतात, ज्यांच्याशी व्यवहार करणे खूप कठीण आहे. मी एक सुवार्तिक आहे. मी अनेक ठिकाणी मोहिमेवर गेलो आहे आणि मी बघितले आहे कशा प्रकारे तेथे परराष्ट्रीय नास्तिक लोकांना आणतात. त्यांना उजवा हात कोणता, डावा हात कोणता हे देखील ठाऊक नाही. त्यांना ते ठाऊक नसणार. आता जो तो अशा परिस्थितीतून येतो, त्यांनी कधी देवाविषयी ऐकले नसते. आता त्याला काहीतरी बघण्याची इच्छा असते आणि जर तुम्ही त्याला सत्य सिद्ध करून दाखवलं तर तो लगेच स्वीकारतो. पण येथे तर शिकलेले नास्तिक लोक आहेत. पहा, हा शब्द खूपच भीषण आहे, पण हे सत्य आहे. बघा, हा जो शिकलेला नास्तिक आहे तो प्रत्येक गोष्टीविषयी आपले मत मांडू इच्छितो. बघा, तो सर्व गोष्टीविषयी खूप काही जाणतो. त्याला स्वतःला नम्र करून देवाचे वचन विश्वासाने पाहणे समजणे जमत नाही. त्या दिवसांतील परुषी लोक देखील अशाच प्रकारे होते. देवाचे वचन समजू शकत नव्हते. त्यांच्या समोर सर्व काही असताना देखील त्यांना त्याकडे बघायचे नव्हते. आणि त्यामधील अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे त्यांना ठाऊक नव्हते की ते आंधळे आहेत. देवाने हे सर्व चिन्हासाठी घडविले. आता आजच्या दिवसात पहा, ज्या दुष्ट पिढीमध्ये आपण राहत आहोत त्या आपल्याला एक चिन्ह देण्यात आले आहे. हे चिन्ह म्हणजे पुनरुत्थान. तो असे नाही म्हणाला की तेथे एक असेल. दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते आणि योनाचे चिन्ह देण्यात येईल, ते म्हणजे पुनरुत्थान. आणि जगभर आम्हाला दुष्टपणा, व्यभिचार, विकृतींनी भरलेली पिढी दिसून येते. ती सर्व फक्त न्यूयॉर्क मध्येच आहे असा विचार करू नका. तुम्हाला ते अजून कळलं नाही. ते जगभर आहे. फक्त अमेरिकेमध्येच आहे असे समजू नका. ते जगभर सर्वत्र आहे. ठीक आहे, व्यभिचारी पिढी बघा, तेच आहेत जे पुनरुत्थानाचे चिन्ह स्वीकारतील. या सर्व दिवसामध्ये जेव्हा बुद्ध, सिख लोक, जैन लोक आले आणि त्यांनी हजारो प्रकारचे धर्म आणि पंथ जगभर बनवले, त्यामधील प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या संस्थापकाच्या कबरा दाखवते. परंतु ख्रिस्ती लोकांकडे खाली कबर आहे. पहा, हेच केवळ नाही, तुम्ही त्या लोकांना असे देखील सांगू शकत नाही की तो माझ्या हृदयात वस्ती करतो. ते तुम्हाला सरळ त्याच्या वचनाकडे पुन्हा आणतील. ते हे करतीलच. ते तुम्हाला सरळ त्याच्या वचनाकडे आणतील. आणि हो, तुम्ही परराष्ट्रीय लोकांना मानसशास्त्र दाखवू शकत नाही. बघा, कारण त्यांचा देव देखील त्यांच्या हृदयात वसतो. मी मुसलमान लोकांना रस्त्यावर पडून अल्ला अल्ला म्हणताना ऐकले आहे. ते त्यामध्ये एवढे गुंतून जातात की त्यांच्या बोटामध्ये देखील कात चिरली तरी त्यांना कळणार नाही. मी झुरीच स्वित्झर्लंडमध्ये असा एक व्यक्ती बघितला आहे जो आपल्या फुफ्फुसामधून तलवार घुसवून ती आर पार काढू शकतो. आणि त्या छेदामधून पाणी टाकण्यासाठी ते तेथे एका वैद्याला बोलवतात. ती तलवार बाहेर काढल्यावरही त्यांतून रक्त येत नाही. बघा, आपल्या हनुवटींतून भाला घुसवून तो नाकांतून बाहेर काढताना पाहिला आहे. तर आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना देवाविषयी सांगण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आपण काय बोलत आहोत याविषयी जपा. तुम्हाला हे समजले पाहिजे, तेथे फक्त मानसशास्त्राने भागणार नाही, तो ते तुम्हाला आपल्या कृतींतून लगेच दाखवतील. तुम्हाला आपल्या शब्दाविषयी जपणे गरजेचे आहे. परंतु कर्मेल डोंगरावर देव जसा एलिया सोबत होता तसाच तो आज देखील आहे. आणि मी त्याला चक्क हजार लोकांसमोर असे करताना पाहिले आहे. बघा, आणि तेथे अनेक भूतविद्या प्रवीण वैद्य तुम्हाला आव्हान करीत उभे असताना त्यांनी पवित्र आत्म्याची कार्य पाहिली आहेत. पहा, तुम्ही पुस्तकात वाचले आहे व तुम्ही हे जाणता आणि तुम्ही देवाच्या या विधानाला दुजोरा द्याल. तो आताही देवच आहे. तो आपल्या वचनाशी बांधील आहे. तो तुमच्या इच्छा आकांक्षांशी बांधील नाही, तो आपल्या वचनाशी बांधील आहे. बघा, आता आपण इथे परराष्ट्रीय लोक व त्यांचं वागणं बघितलं. आता देवाने या अंतिम काळात हे अभिवचन दिले आहे की तो या दुष्ट व व्यभिचारी पिढीला पुनरुत्थानाचे चिन्ह दाखवून हे सिद्ध करील की तो मेला नाही, तो अजूनही जिवंत आहे. तो आपण दिलेले एक एक वचन पाळतो आणि ते तुमच्या जीवनात पूर्ण करतो. अजून थोडा वेळ आणि जग मला पाहणार नाही, येशू म्हणाला, पण तुम्ही मला पाहाल. पहा, तो येथे विश्वासी लोकांशी बोलतो, कारण मी एक सर्वनाम आहे. या जगाच्या शेवटापर्यंत मी तुम्हा बरोबर असेन, तुम्हा मध्ये असेन, जगाचा नाश होईपर्यंत. आणि कृत्य याविषयी संत योहानाचा 14:12 म्हणते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील तीच कृत्य येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. इब्री 13:8. आता मंडळीने अनेक युगांतून प्रवास केला आहे. बायबल मध्ये सर्वात सुरुवातीला इफिस युगातील मंडळी. आणि जर देवाची इच्छा असेल, मी इथून जाण्या अगोदर मला एक लहानसा संदेश प्रचार करायचा आहे ज्याचं नाव एक उलट गणती. आणि त्यामध्ये आपला प्रवास कुठून व कसा झाला व आपण किती प्रगती केली हे बघणार आहोत. आता येथे लक्ष द्या, इफिस येथील मंडळी व त्यानंतरची अनेक मंडळ्या 1000 वर्षाच्या अंधकार युगात ढकलल्या गेल्या. आणि त्यानंतर लुथर जो एक पहिला सुधारक होता त्याचा उदय झाला. त्यांनी न्यायपण आणले. त्यानंतर वेस्ली आला. त्यांनी पवित्रीकरण आणले. त्यानंतर पेंटिकॉस्टल युग आले. त्यात पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आला. या सर्व महान सत्ता समोर मंडळी सर्वदा अल्प मतात जात राहिली, कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारील. आणि आपण आता पेंटिकॉस्टल युग मागे सोडले आहे. आता आपण पिरॅमिडच्या कळसापर्यंत पोहोचत आहोत. हा शिकवणीचा कळस नव्हे, पण पिरॅमिडचा कळस. जेव्हा त्यावर कळसाचा दगड बसविण्यात येईल त्या अगोदर त्या दगडाला घासले पाहिजे. मंडळीमध्ये एका सेवकाची सुरुवात झाली पाहिजे. एक जिवंत देवाची खरी मंडळी जेव्हा तेथे जो कळसाचा दगड येईल, ख्रिस्त किंवा ख्रिस्ताची सेवकाई, आणि त्या मधोमध ख्रिस्त परिपूर्णरित्या बसवला जाईल. आणि त्यानंतर तेथे सोडवलेले जण येतील व ते देवाच्या संपूर्ण घराला गौरवात घेऊन जातील. मेथडिस्ट, बॅप्टिस्ट आणि प्रेस्बिटेरियन पंथाच्या लोकांनी देवाच्या राज्यासाठी महान सुधारणेच्या काळात झालेला छळ सहन करून आपल्या प्राणांची आहुती दिली, पण तो दगड येत आहे. होय श्रीमान, तो खचितच येईल. देव त्याला पाठवित आहे. या दगडावर संपूर्ण इमारत उभी राहणार आहे. पहा, आता आपण जेव्हा या चिन्हाकडे पाहतो तेव्हा आपल्याला कळते की ख्रिस्ताची सेवकाई आपले टोक गाठू लागली आहे, जेणेकरून आत्म्याच्या परिपूर्णतेने ख्रिस्ताची सेवकाई पूर्ण व्हावी. लुथरच्या काळात तोच पवित्र आत्मा होता व त्याने न्यायपणा शिकविला. त्याने वेस्लीच्या काळात पवित्रीकरण शिकविले. संदेशाच्या काळात पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा शिकविला. याद्वारे तीन पूर्ण झाले. येथे तीन हे कृपेच्या तीन पायऱ्या नव्हे, पण मी त्यांना तीन स्थानके म्हणेन. आता तुम्ही या प्रकारे बघा, जेव्हा एक बाळ जन्मास येते तेव्हा त्याचा जन्म तीन गोष्टींद्वारे होतो. नैसर्गिक जन्म, तेव्हा प्रथम ही गोष्ट. प्रौढांना येथे लक्ष द्या, लहान बालकांना हे समजणार नाही, परंतु आपण बघूया नैसर्गिक जन्म. तेव्हा प्रथम तेथे पाणी, मग रक्त व त्यानंतर जीवन उदयास येते. बघा, आता नवा जन्म देखील अशाच प्रकारे होतो. पाणी, रक्त, आत्मा, जे घटक शरीरांतून येतात तेच शरीराला बनवतात. पहा, तशाच प्रकारे त्याच्या वधूला बनवण्यासाठी लागणारे घटक त्याच्या शरीरांतूनच येतात, कारण आदामाची वधू त्याच्या शरीरांतून बाहेर काढली होती. तशाच प्रकारे ख्रिस्ताची वधू देखील त्याच्या शरीरांतून काढली जाईल. आणि जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्याच्या शरीरांतून तीन घटक बाहेर पडले, ते म्हणजे पाणी, रक्त व आत्मा. विश्वासाच्या द्वारे न्यायपण म्हणजे पाणी, रक्ताद्वारे पवित्रीकरण आणि पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा. आता ही शेवटची पायरी परिपूर्णरित्या घडली पाहिजे, ज्याद्वारे पवित्र आत्मा मंडळीमध्ये परिपूर्णरित्या येऊन वस्ती करील. तो मस्तक व शरीर या दोघांना एकत्रित करील. पहा पहा, तेच शरीर आहे, तोच शरीराचा मस्तक आहे. आता आपण पाहतो की त्याने हे अभिवचन दिले होते की या शेवटच्या दिवसात हे सर्व केले जाईल. आपल्याला हे सापडते. आता योनाविषयी अनेक लोक योनाविषयी असे म्हणतात, पहा तो मनुष्य तर अविश्वासी होता, पण तसं नाही. त्याला निनवेला जाणे होते, हे सत्य आहे, कारण ते पापाने भरलेले एक महान शहर होते आणि तेथे कदाचित 5 लाख लोक राहत असते. ते अत्यंत वाईट होते. ते एक महान व्यावसायिक शहर होते. त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी होता, हे समजते. म्हणून ते त्याला तेथे जाण्यासाठी पाठविण्यात आले होते, पण तो चुकीच्या जहाजामध्ये चढून तारशिसास गेला. आता अनेक लोक म्हणतात की त्याला ते करायचे नव्हते. मी विश्वास करीतो की ते सर्व देवाने नियोजित केले होते. मी एक लहान गोष्ट वाचत होतो जी त्या काळाविषयी पुरावा देऊन योनाच्या कृत्याचे समर्थन करते, ज्याद्वारे मी तुम्हाला जे सांगू इच्छितो त्याकडे घेऊन जातो. आता योनाने जेव्हा चुकीचे जहाज पकडले तेव्हा सर्वप्रथम आपण हे पाहतो की तो चुकीच्या मार्गाने जात होता. पुढे त्याच्यावर संकट आले, मोठा वारा उसळून मोठ्या लाटा गरजू लागल्या. सर्वांना वाटले की जहाज आता बुडणार आहे. योना तर तिथे गाढ झोपी गेला होता, व ते त्याला उठवून म्हणाले, अरे झोपणाऱ्या, उठ आणि तू आपल्या देवाला हाक मार. आणि तेव्हा योनाने कबूल करून सांगितले तो चुकला आहे. तो म्हणाला, आता तुम्ही माझे हात पाय बांधून मला जहाजावरून लोटून द्या, म्हणजे वादळ शांत होईल. आणि त्यांनी तसे केले आणि देवाने एक महाकाय माशाला तयार केले होते. आता काही समयापूर्वी मी लुईसविले कंटकी येथे काही वैज्ञानिकांना बोलताना ऐकत होतो. मी पूर्वी जेफरसनविले मध्ये राहत असताना तेव्हाची गोष्ट. तेथे त्यांनी एका फरशीवर व्हेल माशाचा सांगाडा लावून त्याविषयी हा वैज्ञानिक भाषण देऊन सांगत होता की त्याला किती दात होते. आणि तो म्हणाला, ते मला माहित नाही. मग तो शेवटी मला म्हणाला, तुला बायबल मधील ती गोष्ट माहीत असेल, म्हणाला की जे सत्य नाही. तो म्हणाला, बायबल मधील हे माझ्यासाठी खूप भारी झाले होते, म्हणून मी आणखी जवळ गेलो. मी विचार केला, आता काय बोलणार आहे, मला बघायचं आहे. तो म्हणाला, तुम्ही ती बायबलची गोष्ट ऐकली असेल की ज्यामध्ये व्हेल मासा योनाला घेऊन टाकतो. आणखी म्हणाला, माझी इच्छा आहे की तुम्ही हे सर्व बघावं. एक मनुष्य त्याच्या घशांतून कसा काय आत जाऊ शकतो जेव्हा तिथे एक बास्केटबॉल जाणे इतकी जागा देखील दिसत नाही. तो म्हणाला, हे सर्व चुकीचे आहे. तेव्हा त्या नास्तिक माणसाचे हे बोलणे ऐकून मला राहवले नाही. मी त्याला म्हणालो, क्षमा असावी श्रीमान, तुम्ही कधी बायबल वाचले आहे काय? तो म्हणाला, खचितच. मी म्हणालो, आता बघा तुम्ही तेथे असं विधान का केलेत, देव असं म्हणाला नाही की तो व्हेल मासा होता, म्हणून देव म्हणाला की तो एक मासा होता. तो म्हणाला, आता तो व्हेल मासा देखील असू शकतो. मी म्हणालो, जर असेल की तो व्हेल मासा होता तर तो विशेष रीतीने बनविलेला होता, देवाने आपल्यासाठी बनविला होता. हा एक विशेष होता, तो असा एक बनवू शकत होता ज्याच्यामध्ये पूर्ण गाडी घुसू शकते. तो देव आहे आणि म्हणून हे सत्य आहे. आम्हाला अशा कथांवर विश्वास करायचा नाही. तशा गोष्टी किंवा बायबल मधील कथा, देवाने योनासाठी हा मासा तयार केला होता. तो एक विशेष प्रकारचा मासा होता की ज्याने योनाला गिळंकृत केले. आणि आता तो व्हेल माशाच्या पोटात होता आणि त्याचे हात पाठी खेचून व त्याचे पाय बांधले होते. आता तुम्ही त्या माणसाची परिस्थिती समजू शकता. आणि काहीही असो, व्हेल मासा किंवा असा इतर कोणताही मासा आपले तोंडचा भोंगा करून अन्न शोधित पाण्यात फिरतात आणि त्यानंतर समुद्राच्या तळाशी जातात. आता तुम्ही तुमच्या जवळ गोल्ड फिश माशाला अन्न देऊन बघा, तो आपले पोट भरतो व त्यानंतर तो समुद्राच्या तळाशी जाऊन आपले कल्ले बाहेर काढतो आणि तेथे तो आराम करतो, कारण त्याला त्याचे अन्न मिळाले आहे. आता येथे जेव्हा या माशाला संदेष्टा दिसला आणि त्याने त्याला गिळंकृत केले, त्यानंतर कदाचित तो मासा समुद्राच्या तळाशी गेला असेल. आता मी हे खात्री लायक सांगत नाही तो खाली गेला, पण मी म्हणतो की तो खाली गेला असेल कदाचित. आणि आता ह्या माणसाकडे बघा. आता आपण सर्वदा असेच विचार करत असतो, पण हे खूप वाईट आहे. आणि जेव्हा सैतान आपल्याला अनेक लक्षणे दाखवून म्हणतो, आता बघा, तुम्ही बघा, तू कालपेक्षा आज बरा नाहीस, तू बघ, तू बरा नाहीस, तेव्हा तुम्ही त्या लक्षणांकडे लक्ष देऊ नका. जर कोणाला जास्त लक्षणे दिसली असतील तर ती योनाला. बघा, पहा, सर्वत्र जिथे कुठे तो बघत होता तिथे त्याला वेल माशाचे पोटच दिसत होते. पाहिलेत? परंतु तुम्हाला ठाऊक आहे की तो काय म्हणाला? जे निरर्थक मूर्तींना भसतात तो असे नाही म्हणाला मी आता याकडे बघतो. तो म्हणाला मी पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिराकडे पाहिन. कारण त्याला ठाऊक होते की जेव्हा सलमोनाने प्रार्थना करून मंदिर समर्पित केले तेव्हा तो म्हणाला जेथे कुठे तुझी लोक संकटात असतील आणि ते जर या पवित्र जागेकडे वळून प्रार्थना करतील तर ती त्यांची प्रार्थना तू स्वर्गांतून ऐक. त्याला सलमोनाच्या प्रार्थनेवर भरोसा होता. हा एक मनुष्य होता, एक पृथ्वीवरील मनुष्य तुम्हा अम्मा सारखा, जो ही कालांतराने पतित झाला. स्त्रियांनी त्याचे लक्ष देवाकडून वळविले आणि परंतु त्याची प्रार्थना देवाने ऐकली आणि या परिस्थितीत देखील त्याचा विश्वास ढळला नाही. आता आपल्याला आपल्यामध्ये किती विश्वासाची गरज आहे. जेव्हा आपल्याला मनुष्य निर्मित मंदिराकडे बघण्याची गरज नाही पण स्वर्गाकडे बघण्याची गरज आहे, जेथे पुत्र आपल्या स्वामीच्या उजवीकडे बसला आहे. त्यांनी कधी काळी आपले रक्त दिले होते व जो सर्वदा मध्यस्थी करीत असतो. आणि आपल्यामधील कोणाशी त्या प्रकारची लक्षणे दिसली नाही. आपण सर्वदा देवाच्या उपस्थितीत लोकांना बरे होताना पाहिले आहे. आपण कधीही लक्षणांकडे बघू नये, ते निरर्थक मूर्ती आहेत. तुम्ही देवाकडे बघा कारण त्यानेच अभिवचन दिले आहे. आता तेथे काही घडलं असेल तरी देवाने संदेष्टाला प्राणवायू पुरविला. तो कसा काय ते मला ठाऊक नाही, परंतु तो 3 दिवस व 3 रात्र जगला असे बायबल सांगते. आणि मला हे देखील ठाऊक नाही की तार्शिश येथून किती लांब आहे किंवा निनवे तेथून किती लांब आहे ते आणि ते समुद्रामध्ये किती आत होते ते. परंतु योना जिवंत राहिला 3 दिवस व 3 रात्र असे शास्त्रलेख सांगते. त्याने त्याला बोलावले होते. ते म्हणतात अरे हे तर अशक्य आहे, लाजरला उठविण्याविषयी कसे होते बरे? तो तर 4 दिवस अगोदर मरण पावला होता ना, पहा. आणि एके दिवशी तो आपल्याला देखील असंच उठवेल. जरी आपण 10,000 वर्षापूर्वी मरण पावले असू त्याला त्याचा काही फरक पडत नाही. बघा, ते असंच घडेल. पहा, तो देव आहे. आता आपण इथे बघत आहो की तो आता निनवेस पोहोचला आहे. तो वेल मासा त्याला पाण्याखालून घेऊन येत आहे. जशाप्रमाणे एक मोटार गाडी घेऊन येते, समुद्राखालील मोटार गाडी मधली सफर करून तो थेट निनवेस पोहोचला. आणि ही बहुधा दुपारची वेळ असावी. हे बघा, आता तिकडचे लोक हे कोळी होते आणि व्यावसायिक कोळी असल्या कारणाने ते आपले जाळे बाहेर खेचून नीटनिटके करत होते. आणि ते सर्व परराष्ट्रीय होते, ते मूर्तीपूजा करत असत. आणि त्यांचा एक देव जशा प्रकारे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचा अस्वलासारखा दिसणारा देव आहे, ज्याला ते ओविगास म्हणतात. आणि हे सर्व परराष्ट्रीय भारतीय लोक ख्रिस्ताकडे येण्या अगोदर त्याला ते भजत असत. त्यांच्याकडे हा देव होता शक्तीचा देव. आणि निनवेमध्ये जशा प्रकारे मला सांगण्यात आले ते वेल माशाला समुद्र देव मानत असत, कारण तो समुद्राचा मालक आहे, तो काहीही गिळू शकतो. आणि या दुपारच्या वेळेला तेथे समुद्रामधून त्यांचा देव प्रकटला. त्यांनी आपले तोंड उघडले व त्याच्या तोंडांतून एक संदेश किनाऱ्यावर चालत आला. यात आश्चर्य नाही की त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. बघा, त्यांनी खचितच विश्वास ठेवला, कारण तो संदेश जो संदेश देत होता तो त्यांच्या देवाच्या मुखांतून बाहेर आला होता. पश्चाताप करा अथवा या शहराचा नाश केला जाईल. पहा, तर तो देवाच्या इच्छेविरुद्ध नव्हता, तो तर सर्व प्रकारे करत होता. देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात हे सत्य आहे. आणि जे त्याच्या कार्यासाठी बोलावले गेले आहेत येशू त्याच्याविषयी म्हणत होता. आता अजून एका पात्राकडे बघून त्यानंतर आपण प्रार्थना रांगेकडे वळणार आहोत. त्यांनी सलमोनाविषयी देखील म्हटले आहे. आता जेव्हा जेव्हा देवाने पृथ्वीवर दान पाठविले आणि जर लोकांनी त्याचा आदर केला तर ते त्या लोकांसाठी सुवर्णयुग ठरले आहे. परंतु जेव्हा त्यांनी ते नाकारले तेव्हा लोकांमध्ये गोंधळ उडाला. तो ते प्रत्येक युगात करतो. तर पहा, जेव्हा त्यांनी येशूचा नकार केला आणि जेव्हा त्यांनी संदेशाचा नकार केला आणि अशा प्रकारे तेव्हा काय घडले? परंतु सलमोनाच्या काळात सर्वांनी विश्वास ठेवला. सलमोनाकडे विवेकाचे दान होते, देवाने सलमोनाला ते दिले होते आणि लोकांनी पूर्ण ऐक्याने त्यावर विश्वास ठेवला. त्या लोकाविषयी असे म्हटले आहे की ते 1000 वर्षे होते, त्या काळचे इब्री वंश. ते एक सुवर्ण युग होतं, सलमोनाचं युग होतं. त्या काळी कोणतेही युद्ध वगैरे काही नव्हतं. त्यांनी त्याची भरभराट केली, त्यांनी मंदिर बांधले. अशा अनेक महान गोष्टी त्यांनी सलमोनाच्या काळात केल्या, कारण तो एक प्रतिरूप होता, दाविदाचा पुत्र. तुम्ही पहा, दाविदाचा दैहिक पुत्र. आता आपण इथे बघतो की या काळामध्ये त्यांनी मंदिर व इतर सर्व गोष्टी बांधल्या व ते सर्व देवाने त्यांना दिलेल्या त्या दानाचा आदर करत होते. आणि त्यांनी त्याला राजा बनविले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आणि मी तुम्हा अमेरिकी जनतेला सांगतो, जर आपण देवाने दिलेल्या दानाचा आदर केला जो म्हणजे पवित्र आत्मा, तर आपल्याला रशियन अंतराळवीर किंवा अणुबॉम्ब या सर्वाविषयी चिंता करण्याची गरज नाही. कारण पहा, ख्रिस्त आपली सुरक्षितता आहे. पहा, तो आपली सुरक्षा आहे. पण या गोष्टीचा त्रास आहे जेव्हा तो आपल्याकडे दान पाठवतो आणि आपण त्यावर हसतो व त्याची टिंगल करतो जशा प्रकारे त्या लोकांनी केली. याच कारणामुळे आपला न्यायनिवाडा होणे क्रमप्राप्त आहे. ते आपल्यावर येणारच आहे. ते अशा प्रकारे आहे. देव कोणा मनुष्याचा आदर करत नाही. जर देवाने या जगाला असेच जाऊ दिले, या न्यूयॉर्क शहराला, या अमेरिका देशाला, या जगाला जे ते करत आहेत त्यामधून जाऊ दिले व त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग आणला नाही, तर त्याला हे करणे भाग पडेल. एक न्यायदेव म्हणून सदोम व गमोराच्या लोकांना उठवून त्यांना जळवल्याबद्दल त्यांच्याकडून क्षमा मागावी लागेल, कारण त्याने त्या लोकांना आताच्या आपल्या कृत्यांसारखे कृत्य केल्यामुळे त्यांचा अग्नीने नाश केला. पहा, तर त्यांनी हे अभिवचन दिले आहे की ते अशा प्रकारे घडेल. आता आपण पाहतो की शलमोनाच्या दिवसात काय तुम्ही विचार करू शकता? सर्व लोक देवाशी असे म्हणत असतील तर शलमोनाला विवेकाचा महान सामर्थ्य मिळाला आहे आणि त्या दानामुळे तो लोकांचे मने जाणू शकत होता. याविषयी लोकांनी तर गर्व केला असता, पण तेथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नव्हता. ते आहे ते नाही, नाही, त्या सर्वांनी विश्वास ठेवला आणि त्यांची कीर्ती सर्व राष्ट्रांमध्ये पसरली आणि सर्व राष्ट्रांना इस्रायली लोकांचा धाक बसला. तो यामुळे नाही की त्यांच्याकडे उत्तम सेना होती, पण यामुळे की त्यांच्यामध्ये देव होता. हीच एक गोष्ट धाक बसविते. तो म्हणजे देव. देव त्यांच्यामध्ये होता. तो आपल्या सोबत. ते कशा प्रकारे असले पाहिजे? आपण तर स्वतःला एक ख्रिस्ती राष्ट्र मनवतो. हे अत्यंत वाईट आहे की कशा प्रकारे संप्रदाय व इतर गोष्टीने आपल्याला कशा प्रकारे गुंतवून ठेवून आपली ही स्थिती केली आहे. आपल्याला आपल्या मूळ स्थितीपासून दूर केले आहे व कोणाही मनुष्याला तो कशावर विश्वास ठेवतो हे ठाऊक नाही. आणि बघा, शलमोनाची कीर्ती सर्वत्र पसरून शबापर्यंत पोहोचली. तेथील राणीपर्यंत ती पोहोचली. ती एक परराष्ट्रीय होती आणि त्यांच्याकडे हेच होतं. तेव्हा त्यांच्याकडे आपल्याकडे आता असलेले दूरचित्रवाणी व अशा प्रकारच्या गोष्टी किंवा वृत्तपत्रे नव्हती. कोणताही संदेश पाठविण्यासाठी त्यांच्याकडे फक्त एकच मार्ग होता, तो म्हणजे ओठापासून ते कानापर्यंत. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा उंटांचा तांडा येथे येत असे, तेव्हा याविषयी शंका नाही की ती राणी बाहेर जाऊन त्यांना विचारत असे, काय तुम्ही पलिस्टी लोकांच्या देशांतून आला काय? होय, तेथे असेच काय आहे. तिकडले लोक काय म्हणतात? अहो, तुम्ही तेथे जाऊन पाहिलंच पाहिजे. त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. त्या लोकांमध्ये तेथे संजीवन आले आहे आणि हे राष्ट्रभर गाजलेले प्रकरण आहे. अहो, त्यांच्यामध्ये विस्मयकारक संजीवन आहे आणि त्यांच्या देवाने एक राजा अभिषिक्त केलेला आहे आणि त्याच्याकडे विवेकाचे दान आहे. आणि तुम्ही येथे त्या प्रकारचे काही पाहिले नसेल. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तेथल्या ज्ञानाच्या पुढे जाईल. हा देवापासून प्राप्त झालेला विवेक आहे आणि तेथील लोक तेच ऐकत होते. तुम्हाला ठाऊक आहे की विश्वास हा ऐकल्याने व ऐकणे देवाच्या वचनाने होते. हे ऐकून नव्हे की आम्ही मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा पेंटिकॉस्टल पंथी आहोत, परंतु देवाचे वचन ऐकल्याने होते. पहा, विश्वास हा ऐकण्याद्वारे येतो. आणि जेव्हा ते तिला हे सांगत व जेव्हा ती ते ऐके, तिच्यामध्ये एक प्रकारची भूक निर्माण झाली. हे सर्व ऐकल्यानंतर तिने हा निर्णय केला की त्याच्याविषयी काही बोलण्या अगोदर ती तेथे प्रत्यक्षात जाऊन ते पाही व त्याची खात्री करी. अहो, आपण सर्वांनी जर असंच केलं तर किती बरं होईल. पहा, जरी या गोष्टीत शंका नाही की तिच्याकडे अनेक गुंडाळ्या, बायबल, संदेशांचे ग्रंथ व त्यांच्या भविष्यवाण्या, ज्याद्वारे ती यहोवा देवाचा स्वभाव पारखू शकेल. आता या छोट्या राणीला तेथे जाणे अगोदर अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार होता. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ती मूर्तीपूजक असल्या कारणाने तिला आपल्या धर्मगुरूची परवानगी घेणे गरजेचे होते व त्यात ती एक राणी व मंडळीची सदस्य देखील होती. तर मी कल्पना करू शकतो की ती कशा प्रकारे आपल्या धर्मगुरूकडे जाऊन म्हणाली असेल, पादरी साहेब, काय मी इस्रायलमध्ये जाऊन शलमोन नावाच्या महान व्यक्ती ज्याला देवाने बुद्धीचे दान दिले आहे त्याच्याकडून बुद्धी प्राप्त करावी काय? त्यावर मी त्याला बोलताना ऐकू शकतो, माझ्या मुली, तुझ्यामध्ये असा विचार येईल अशी माझी अपेक्षा नव्हती. आपला संप्रदाय या संजीवनाचा भाग नाहीये, पण तुम्हाला ठाऊक आहे की आजच्या दिवसात हे कसं असेल. मी या गोष्टीला एका भव्यतेतून हास्यास्पदपणा देत आहे हे तुम्ही जाणता, परंतु आताच्या काळात देखील तो आत्मा अशाच प्रकारे म्हणेल. पहा, तोच आत्मा अशा प्रकारे बोलेल व करण्यास सांगेल. मग तिने पण तुम्ही तशा प्रकारे करू नये. बघा, कारण सत्य शेवटी ते लोक धर्मवेडे आहेत. ते अनेक प्रकारचे चिन्ह व गोष्टींवर विश्वास ठेवतात, पण तुम्ही येथे हे पाहता व सर्वांना हे ठाऊक आहे की तो एक धर्मवेड्यांचा गट आहे. ते म्हणतात की समुद्राचे पाणी सुकले व अशा प्रकारच्या गोष्टी ते म्हणतात की त्यांच्याकडे घडले आहे. त्यातली काहीच सत्य नाही. बघा, हे सर्व एका सांगितलेल्या कथेप्रमाणे किंवा गायलेल्या गाण्याप्रमाणे आहेत किंवा तशा प्रकारे आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. परंतु तुम्हाला ठाऊक आहे की जेव्हा खरा विश्वास हृदयाला भिडतो तेव्हा एक प्रकारची भूक लागते. तेव्हा त्यांना ते पाहण्याची इच्छा होते. तेथे असा कोणी जिवंत व्यक्ती नाही की जो समयाच्या पडद्यापलीकडे बघू शकेल. मी कुठून आलो, मी कोण आहे, मी कुठे जात आहे, ज्या सर्व प्रकारची चांगली पुस्तके जी कधी वाचण्यात आली व जी महान ठेवणीतली पुस्तके त्याची निवड करण्यात आली, येथे असं एकच पुस्तक आहे जे हे सर्व तुम्हाला प्रकट करते की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात व तुम्ही कुठे जात आहात. हो, हे असेच आहे. हो, असंच आहे. आणि त्यामुळे आपण त्या पडद्या पलीकडे देखील पाहू शकतो. आता त्या लोकांनी जेव्हा या गोष्टी घडताना पाहिल्या व तिने जेव्हा त्या गोष्टीविषयी ऐकले तेव्हा ती म्हणाली, मला तिथे कसंही करून जायचं आहे. आता आमचा बिशप काय सांगतो याने फरक पडत नाही. ती काही करून जाणार होती. तिने पक्के ठरवले होते कारण तिला काहीतरी खरे पाहण्याची इच्छा होती, काहीतरी. तर आता तेथील धर्मगुरूंनी तिला सांगितले असेल, तर आता मुली येथे बघ, तू एक राणी आहेस व तुला अशा लोकांची संगत ठेवणे योग्य नाही. याने काही फरक पडत नाही. मी एक मनुष्य प्राणी आहे जो कधी ना कधीतरी मरणार आहे. तर आता जर तेथे अशा प्रकारे घडले असेल तर ते आपल्या मंडळी देखील घडणार आहे. हे खरे आहे कारण आत्मा अजून मेलेला नाही. पहा, त्या गोष्टी आपल्या इथे सुद्धा घडल्या पाहिजेत. जर असं झालं नाही तर ते सत्य नाही. तर आता ते म्हणाले असेल, मी इथे माझ्या लहानपणापासून आहे व मी समर्पित आहे. तुम्ही ज्यांना देव म्हणता अशा सर्व प्रकारच्या मूर्त्या व पुतळे मी बघितले आहेत. माझी आजी, माझी पंजी, माझी खापर पंजी देखील येथल्याच होत्या आणि त्यामधील एकीने देखील अशी काही गोष्ट किंवा जीवनाचं चिन्ह दाखवलं नाही. ते म्हणत होते हेच जीवन आहे. आपल्याला इथे राणीच्या सारखे विचार करणारे अनेक लोक आपल्या इथे न्यूयॉर्क मध्ये व जगभर असणे गरजेचे आहेत. मला ते प्रत्यक्षात पाहायचे आहे. मला त्या मूर्त्या बघायची नाहीत. मी ऐकले आहे की तुम्ही अनेक प्रकारची पुस्तके, प्रार्थना पुस्तके वाचता वगैरे वगैरे, परंतु हे सर्व काय आहे? त्यामध्ये मला एक गोष्ट देखील दिसली नाही की जी जिवंत आहे. ते सर्व मृत आहे. एका प्रकारचे तत्वज्ञान किंवा तसेच काहीतरी माझ्या हृदयाला ते पाहण्याची उत्खंठा लागली आहे. तेथे कुठे देव आहे काय? कुठे आहे? अहो, याची गरज आहे की जग त्यासाठी तहानलेले झाले पाहिजे की तो कुठे आहे. जर तू कधी काळी देव असेल तर तो आता देखील देवच असणार. जर तो तसं नव्हता तर तो मेलेला असणार. पहा, तो सारखाच आहे. बायबल म्हणते तो काल, आज व युगानयुग सारखाच आहे. तर आता येथे लक्ष द्या, तिचे हृदय आसुसलेले झाले होते. तेव्हा एक चांगला विचार तिच्याकडे आला. ती म्हणाली, मी तेथे जाताना भरपूर पैसे, ऊद, गंधरस घेऊन जाते आणि तेथे जर ती गोष्ट सत्य असेल तर मी त्याचे समर्थन करीन. जर ते सत्य नसेल तर मी त्याला तसेच सोडून देईन. तिच्यापासून पेंटिकॉस्टल पंथीय लोकांना शिकण्यासारखे बरेच आहे. अशा लोकांचं जेथे तुम्हाला पवित्र पाखंडी व अनेक नावे दिली जातात आणि तरी तुम्ही अशा लोकांचे समर्थन कराल काय? पहा, अरे, बुद्धीचे दान मंडळीत असणे गरजेचे आहे. आता लक्ष द्या, हे सर्व पाळक म्हणू शकतात. आता लक्ष द्या, मग ती असं म्हणते, मी ही बक्षिसे माझ्यासोबत घेऊन जाते आणि जर तेथे सत्य आढळले नाही तर मी ती सर्व बक्षिसे परत घेऊन येईन. हे चांगले आहे. तर आता ही लहान बाई जाण्यास तयार झाली. तिने आपल्या बरोबर काही खोजे, सर्व पैसे व काही दासी घेतल्या. आता तुम्ही विचार करा, ऐकलेली गोष्ट सत्य आहे किंवा नाही यासाठी तिला किती दूर जावे लागणार होते. पहा, तुम्ही तुमच्या नकाशावर पॅलेस्टाईन ते शबा हे अंतर मोजा. तर ते तंतोतंत 90 दिवस 3 महिन्यांचा उंटाच्या पाठीवरून प्रवास होता. तिला वाटेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ती आपल्यासारखी वातानुकूलित कॅडिलॅक मोटर गाडींतून येऊ शकत नव्हती, परंतु ती जगाच्या एका दूर असलेल्या संस्कृतीमधून निघून शलमोनाचं ज्ञान ऐकाव्यास आली होती. आणि रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक देखील काही चांगलं ऐकण्यासाठी येत नाहीत. यात आश्चर्य नाही. म्हणूनच येशू म्हणाला की शेवटल्या दिवसात उठून या पिढीच्या लोकांचा निषेध करील. तिला वाटेत अनेक त्रास सहन करावे लागले. तुम्हाला आठवते, इश्माईलचे पुत्र जे वेगवान घोडेस्वार होते ते वाळवंटात लूट करीत असत. त्या मोठ्या इश्माईली लुटारूंना हे किती सोपे होते की त्यांनी येऊन या छोट्या राणीला व तिच्या बरोबर असलेल्या 6 खोज्यांना मारावे व त्यांचा खजिना लुटून न्यावा. परंतु कधी असं देखील घडते की जेव्हा तुम्हाला देवाभिषेक उत्कट भूक असते तेव्हा तुमच्यावर आलेली संकटे तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही आपल्या मनात निर्धार केलेला असतो. त्यानंतर कोण तुम्हाला काय बोलेल याविषयी तुम्हाला फरक पडत नाही. ते तुम्हाला कोणती पण नावं ठेवतील, तुमच्याशी काहीही बोलतील. ते तुमच्या मार्गात सर्व प्रकारचे अडथळे आणतील. पण जर तुमच्या मनात देवाविषयी भूक असेल तर तुम्हाला ती कुठेतरी प्राप्त होईलच. हे असंच आहे. पहा, तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही. तुमचा पती तुम्हाला थांबू शकत नाही, पत्नी तुम्हाला थांबू शकत नाही, मंडळी तुम्हाला थांबू शकत नाही, तुमचा पाळक तुम्हाला थांबू शकत नाही. तेथे अशी कोणतीच गोष्ट नाही जी एका संताला देवापासून पाहण्यापासून दूर करी. जर त्याची खरोखर इच्छा असेल तर नाही. तिने त्याबद्दल विचार देखील केला नाही. तशाच प्रकारे तुम्ही देखील या गोष्टीबद्दल विचार करू नका की हा मला काय म्हणेल आणि माझी आई मला काय म्हणेल व माझे वडील मला काय म्हणतील आणि माझा पती मला काय म्हणेल. जेव्हा तुम्हाला कळते की येशू ख्रिस्त हाच वास्तविकता आहे व तुम्हाला कळते की तो जिवंत आहे, तेथे तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जेव्हा तुमच्यामध्ये ती भूक असते, तेच ते बीज असते ज्याला जगाच्या पायारंभा अगोदर पूर्व नियोजित केलेले असते. जेव्हा त्यावर प्रकाश झोत पडतो तेव्हा त्यामधील जीवन अंकुरित होते. ही लहान स्त्री त्या प्रकारची बीज होती, जरी ती एक परदेशी व मूर्तीपूजक का असे ना. आता हे लक्षात ठेवा, दिवसा सहारा वाळवंटात खूप गरम होत असल्या कारणाने तिला बहुधा रात्रीचा प्रवास करावा लागत असणार आणि रात्रीचा प्रवास केला असणार, कदाचित तेव्हा गुंडाळ्या वाचल्या असणार. आता आपण इथे शोधूया संदेशा देवाविषयी काय म्हणाला. मी तुमच्या हृदयातील गुपिते प्रकट करीन आणि जर तुम्हामध्ये असा कोणीही आत्मिक व्यक्ती किंवा संदेशा असेल, मी प्रभू स्वतः त्याला प्रकट होऊन त्याच्याशी दृष्टांताद्वारे बोलेन आणि जेव्हा तो व्यक्ती काही बोलेल तेव्हा पहा ते तसं घडेल. तुम्ही त्याचे ऐका, मी तिथे गेल्यावर या गोष्टीचा शोध घेईन. अशा प्रकारेच देव आहे का याचा मी शोध घेईन. आता इथे लक्ष द्या, काही काळानंतर ती एकदाची संजीवनाच्या जागी पोहोचली. तेथे संजीवन चालू होतं, ती एकदाची पोहोचली. आता तिथे यासाठी आली नव्हती की मी तेथे जाईन व काही क्षण स्वस्त बसेन आणि जर का मी त्यांच्याकडून मुखांतून असा शब्द ऐकेन जो माझ्या तत्वात बसत नसेल तर मी तेथून उठून जाणार नाही. तेथे पारख करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये असून प्रत्येक गोष्टीची पारख करणार होती. पहा, ती येथे तोपर्यंत थांबणार होती जोपर्यंत तिची पूर्णपणे खात्री पटत नाही. तर आज आपण जर असं करू, काही वेळ आदराने शांत राहून म्हणू, ही गोष्ट जी मी बघत आहे ती कदाचित सत्य असू शकेल, मला ठाऊक नाही, पण मी त्याविषयी निंदा करणार नाही. परंतु मी शांत राहून मी सर्व काही पाहणार आहे आणि त्यानंतर मी त्या गोष्टीची पवित्र शास्त्राबरोबर तुलना करून पाहणार आहे की ते सत्य आहे किंवा नाही. ही गोष्ट तुम्हालाच करायची आहे. आता ती जगाच्या एका कोपऱ्यातून आली होती. कदाचित तिने जाऊन मंदिराच्या अंगणात आपला तंबू वगैरे ठोकला असेल आणि कदाचित आता मी लहान जणांसाठी हे नाट्य रूपात सांगणार आहे. कदाचित त्या एके सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले असतील, तुतऱ्यांचा नाद झाला असेल, याचकांनी तुतऱ्या फुंकल्यावर व गायन चालू झाले असेल आणि तिथे सर्व लहान मुले एकत्रित होऊ लागली असतील व तिला सर्वात मागे बसायला मिळाले असेल. तर आता जेव्हा पाळक शलमोन बाहेर आला तेव्हा तिने त्याला बघितले असेल, त्यांनी त्याची ओळख करून दिली, मग तो लोकांशी बोलला, मग त्याने शास्त्रभाग वाचला व त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर पहिला भाग समोर आला. आता ती म्हणाली असेल, यामध्ये किती विवेक आहे हे मला आता कळून येईल. आणि तिला त्यामधला विवेक दिसून आल्यानंतर कदाचित पुढच्या सभेत ती काही आसने पुढे बसली असेल. कदाचित ती आणि ते, जर तुम्हाला माझे बोलणे अधार्मिक असेल तर मला क्षमा असावी, कदाचित तिचे प्रार्थना पत्र त्या संध्याकाळी बोलवण्यात आले नसेल. पहा, त्यासाठी तिला थोडं थांबावं लागलं असेल. मी तुमचे लक्ष कशावर तरी वेधू इच्छितो, काय तुम्हाला ते समजत आहे काय? पहा, आणि कदाचित तसे घडले देखील नसेल, पण कालांतराने ती एक एक भाग जशी बघत गेली तसेच तशी तिची खात्री पटत गेली. पण तिने या गोष्टी घडण्याची वाट पाहिली, तिला तेच हवे होते. आणि बायबल असे म्हणते, तिला जेव्हा शलमोनाच्या समोर आणण्यात आले तेव्हा तिच्या मनात असा कोणताही प्रश्न राहिला नव्हता ज्याचे उत्तर शलमोनाने दिले नव्हते. तिला तिच्या जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टींविषयी देवाने तिला प्रकट केले, शलमोनाला प्रकट केले, आणि जेव्हा तो गोष्टी करत होता तेव्हा ते तिला प्रकट होत होते. आणि त्यानंतर ती उभी राहून म्हणाली, जे काही मी ऐकले होते ते सर्व सत्य आहे व ते त्याहून अधिक आहे. ती म्हणाली, तुम्ही जे सर्व येथे रोज बसून ते महान चिन्ह, ते महान दान वापरात येताना बघता ते तुम्ही धन्य. हे सर्व मनुष्य जे तुझ्या सोबत असून हे सर्व गोष्टी रोज बघतात ते धन्य आहेत. तिने देवाचा स्वीकार केला, तिने काहीतरी खरं पाहिलं होतं, तिचे हृदय भरून आले होते, तिला काहीतरी खरं सापडलं होतं ज्यात काही खोटी तत्वे सांगितली जात नव्हती, ज्यात कुठे मूर्त्या नव्हत्या, परंतु त्यामध्ये जिवंत देव होता. आता हे आश्चर्य मानू नका, येशू बोलला, दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवी, कारण ते शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. ते पहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. आणि प्रभू येशूच्या दिवसात देखील इमॅन्युएल देव देहधारी झाला, देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करत होता, तो तर जिवंत शब्द असा होता. आणि त्या दिवसात जेव्हा ते लोक त्याच्या सेवकाची निंदा करत असताना तो त्यांना सांगत असे की मी तुम्हाला याबद्दल क्षमा करीन, तो आणखी म्हणाला पण जेव्हा पवित्र आत्मा येईल तुम्हाला तर त्यांच्यापेक्षा 2000 वर्षे अधिक बायबलचे ज्ञान मिळाले आहे व 2000 वर्षे अधिक पवित्र आत्मा या जगावर फिरत होता. आता असे असून देखील ती त्या पिढीचा निषेध करते तर ती या पिढीचा किती करी? सलमोनापेक्षा थोर असा इथे कोणी आहे? त्या लहान बाईने काहीतरी सत्य पाहिले. मी ही लहान गोष्ट तुम्हाला या अगोदर देखील सांगितली होती, पण मी विश्वास करीतो की लोकांना प्रार्थनेसाठी पुढे बोलवताना अगोदर या गोष्टी सांगणे गरजेचे आहे. मला शिकार करणे आवडते, तो माझा दुसरा मूळ स्वभावच आहे. मला ते आवडते. माझ्यात झालेला बदलावाने देखील ते माझ्यापासून काढून घेतले नाही, कारण मला रानात जाणे आवडते. मी येथून उत्तरेकडे जाऊन शिकार करत असे व अधिरोंदाक येथे काही वर्षापूर्वी शिकार करत असे आणि मग ती तेथून निघून पहाडाच्या माथ्यावर जात असे. तेथे सूर्य उगवताना व मावळताना बघत असे व रडत असे आणि तेथे अनेक आठवडे राहत असे व निसर्गाद्वारे बोलणाऱ्या देवाचे ऐकत असेल. निसर्ग हे माझे पहिले बायबल होते. त्याद्वारे मी बघितले की कशा प्रकारे एक लहानसे बीज जमिनीत पडून कडक कडक होऊन खोलवर जाते, मग कालांतराने ते फुटून त्यातला जीवनरस बाहेर जातो व त्याचा मागमोज संपून जातो, परंतु पुढच्या वसंत ऋतूत ते पुन्हा जीवित होते. पहा, देवाने त्याच्यासाठी मार्ग बनवला आहे. देवाने त्या बीजाला पुन्हा जगण्यासाठी मार्ग बनवला आहे. तर मी म्हणालो येथे माझ्यासाठी देखील पुन्हा जगण्यासाठी मार्ग असेल. हे सत्य आहे. तर ते माझे पहिले बायबल होते. मी शिकारीला जात असताना माझ्या सोबत यांकी नावाचा एक लहान व्यक्ती येत असे. तो शिकार करण्यात निपुण होता, पण तो हृदयातून क्रूर होता आणि तो एक चांगला मनुष्य असेल कदाचित. त्याच्या सोबत शिकारीला जाणे खूपच चांगले होते, कारण तुम्ही कुठे जात आहात याची चिंता करण्याची गरज नव्हती, कारण त्याला ते सर्व ठाऊक असे. आम्ही एकत्र शिकार करीत असू, पण तो हृदयातून खूप क्रूर होता आणि मी त्याच्याशी अनेक वेळा बोलून त्याला सांगितलं होतं, तू इतका क्रूर का वागतोस? आणि मी त्या व्यक्तीची आता टिंगल करू इच्छित नाही, पण त्याचे डोळे पालीप्रमाणे दिसत असत आणि तो माझ्याकडे बघून म्हणत असे, हे प्रचार का असेच बोलत राहशील? स्वतःला बदल बिली, नाहीतर तू एक चांगला शिकारी व प्रचारक देखील होऊ शकणार नाहीस. तो म्हणाला, तू एक मृदू हृदयाचा व्यक्ती आहेस, मला वाईट वाटते. म्हणून तो हरणाच्या पाडसाचे शिकार करत असे. ते लहान पाडस मला त्याची शिकार करणे आवडत नसे. म्हणून तो म्हणाला, जर नियम पाडसाची शिकार करण्याला योग्य म्हणत असेल तर ते योग्यच आहे, पण मौजेसाठी त्याची शिकार करू नये. अब्रामाने वासूर कापले व देवाने ते खाल्ले आणि ते जर योग्य असेल ते आता हे प्राण्याच्या आकारमानावर अवलंबून नाही, पण त्यांना मारण्यात काही हरकत नाही. पण मतलबी वागणे हे माझ्यासाठी कोणाचा तरी खून करण्यासारखे आहे. मला वाटते की त्या छोट्या प्राण्याने जगले पाहिजे. जर तुम्हाला त्याची गरज असेल ठीक आहे, जर नियम तुम्हाला तसं करू देत असेल तरी ठीक आहे. तुम्हाला ठाऊक आहे की मी 7 वर्षे संवर्धन अधिकारी होतो. त्याच वेळेला मी बॅप्टिस्ट मंडळीमध्ये सेवकाही करीत होतो. तर हा व्यक्ती खूपच क्रूर होता. एका वर्षांनी मी जेव्हा तेथे पुन्हा गेलो तेव्हा त्यांनी तर एक लहानशी चिठी बनवली होती. आता मी हे सर्व बॅप्टिस्ट लोकांना उद्देशून बोलत नाही. पहा, नाही, माझा तसा बोलण्याचा उद्देश नव्हता. मी तेव्हा बाहेर कामासाठी जात नसे, परंतु आता माझे काम करण्याची इच्छा आहे. मी सुवार्तेचे काम करण्या अगोदर इतर कामे करत असे व मी कधी कोणाकडूनही अर्पण स्वीकारले नाहीत. पहा, हे सत्य आहे, समजले? परंतु मी कोणाकडे एका पैशाची देखील मागणी केली नाही. मला माझे जीवन अशा प्रकारे जगायचं होतं की जेव्हा मी शमुएलाप्रमाणे उभा राहून म्हणू शकेन, मी तुम्हाला देवाच्या नावात कधी अशी गोष्ट सांगितली जी पूर्ण झाली नाही? मी कधी तुम्हाकडून तुमच्या मिळकतींतून पैसा घेतला काय? पहा, हे खरे आहे. ती म्हणाली, नाही, तू घेतला नाही. परंतु त्यांना त्यांचा राजा कोणत्याही प्रकारे हवा होता, म्हणून सर्व गोष्टी अशा प्रकारे घडल्या असतील, कदाचित जशा प्रकारे ते नेहमी घडतात. परंतु मला हा लहान व्यक्ती खूप आवडत असे आणि एके दिवशी मी तिकडे त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी एक लहानशी चिठी बनविली होती, ज्यामधून हवा फुंकल्यावर एक लहान हरण्याच्या पडसाचा आवाज येत असे, जसे काय ते आपल्या आईसाठी रडत आहे. तर आता तो मला म्हणाला, बिली, मला तुला काही दाखवायचे आहे. आणि मग त्यांनी ही लहान शिटी काढून तो ती वाजवू लागला. मी म्हणालो, तू असे करू नकोस. आणि तो मला म्हणाला, तू पुन्हा तेच म्हणत आहेस, ते तुझ्यापासून निघून जाणार नाही, जाईल काय? आणि मी त्याला म्हणालो, नाही श्रीमान, मला तसे करणे आवडणार नाही. तर मग आम्ही शिकारीला गेलो आणि तो हंगामाचा शेवटचा भाग होता. मला जाणे गरजेचे होते. आणि येथे असलेले शिकारी, तुम्ही जाणता, सफेद शेपटीचे हरण कसं असते, जेव्हा त्यांच्यावर कोणी हल्ला करते तेव्हा ते घाबरून जाते व त्यामुळे ते पळू शकत नाही आणि म्हणून त्यांचे शिकार होते. आणि तेथे बर्फाचा लहानसा थर जमला होता, ज्याला आम्ही दक्षिणेकडे स्किफ म्हणतो, जे की 4 ते 5 इंच असते. व आपण त्यावरून सहज चालू शकतो. आणि आम्ही अशाच प्रकारे अर्धा दिवस चाललो आणि माझ्या मनात विचार आला, आम्ही एका लहानशा थर्मासमध्ये गरम चॉकलेट घेतले होते जे की शक्तिवर्धक आहे व सँडविच देखील. आणि आम्ही नेहमी तेथे तळ देत असू. आम्ही जेव्हा डोंगरांचा माथ्यावर जात असू तेव्हा तो एका बाजूने जाऊन मी दुसऱ्या बाजूला जात असे व रात्रीच्या वेळी पुन्हा तंबूमध्ये परतत असू. माझ्या मनात विचार आला तेव्हा सुमारे 11 वाजले असतील व असेच काही. व तो तेथे एका बर्फाच्या कपारीत बसला होता जिची रुंदी एका खोलीच्या दुप्पट असेल. व तो तेथे बसला आणि मी विचार केला की बहुधा आम्ही तेथे जेवण करत असू. आणि म्हणून मी माझे जेवण बाहेर काढू लागलो आणि त्यांनी ती लहानशी शिटी बाहेर काढली की जी तो आता वाजवणार होता. आणि हरणे हे घाबरट प्रकारचे प्राणी आहेत की जे शिकारीच्या हंगामात झाडाझुडपांच्या खाली लपून बसत असतात कारण त्यांना जगायचं असते. आणि त्यांनी तिला शिटी वाजविण्यास सुरुवात केली आणि जेव्हा तो ते करू लागला तेव्हा तेथे समोर एक मादा हरीण लहानशा जागेत उभी राहिली. आता ही मादा हरीण एक आई होती व ती उभी राहिली आणि मी तिच्याकडे बघितलं. ती खूप सुंदर होती व तिचे मोठाले कान व तपकिरी रंगाचे मोठाले डोळे होते आणि त्या पाडसाचा शोध घेत होती. आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले एका विशिष्ट प्रकारे. मी विचार केला तू असं करणार नाहीस भाऊ, खचितच तू हे करणार नाहीस. आणि त्यांनी आपल्या बंदुकीमध्ये गोळी भरली आणि तेव्हा त्याचा नेम चुकला. आणि मी पुन्हा पाहिले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा शिटी वाजवली आणि ती माता हरीण पुन्हा एकदा त्या लहानशा जागेच्या तोंडापाशी उभी राहिली. व हे दिवसात 11 सुमारास घडत होते. आता हे खूप विचित्र होते, ते शिकारीचा हंगामात अशा प्रकारे या वेळेला बाहेर येत नसत. ती तिथे आली का? कारण ती एक आई होती. तिच्या स्वभावात एक आई होती. ती हृदयाने एक आई असून तिचं पाडस संकटात होते आणि ते आपल्या आईला पुकारत होते व ती त्या पाडसाचा शोध घेत होती. मी विचार केला कधी तर तू इतका क्रूर नाही आहेस की एका बाळाच्या शोधात निघालेल्या आईस मारशील. त्याने माझ्याकडे बघितले आपल्या पालीसारख्या डोळ्यांतून एका विशिष्ट प्रकारे आणि त्यांनी आपली बंदूक घेऊन ती त्या दिशेने रोखून धरली. मी विचार केला अरे खचित हा हे करणार नाही. आणि ती धाडसी आई तिथे चालत होती, उभी होती. आणि जेव्हा त्याने बंदुकीची खीळ वरती खाली केली तेव्हा त्या हरणाने ती खीळ ऐकली व त्याकडे फिरून तिने पाहिले की तेथे एक शिकारी होता. त्यांनी अशा प्रकारे बंदूक रोखली होती व त्याचा नेम तिच्या निष्ठावान हृदयावर होता. मी विचार केला ती मोठाली गोळी तिचे हृदय बाहेर काढून जाईल. मी विचार केला तू हे कसं करू शकशील? एक आई आपल्या पाडसाला शोधत आहे, तिच्या बाळाचा आवाज काढून तिला तू फसवत आहे. तू तिला अशा प्रकारे बाहेर बोलावून तिला कसे मारणार आहेस? आणि तिचे निष्ठावान हृदयाचे ठोके पडत असताना तू असं कसं करू शकशील? तू इतका क्रूर कसा असू शकशील? आणि मी त्यांना बंदूक रोखून धरताना पाहिले आणि ते हरीण पळण्याचं सोडून जर की ते नेहमी करतात. ही हरीण एका जागेवर स्थिर उभी होती. तिला मरणाची भीती वाटत नव्हती कारण तिचे बाळ संकटात होते. आता बघा या गोष्टी जाणून बुजून करत नव्हती, ती सोंग करत नव्हती. तिच्या समोर मृत्यू होता पहा, परंतु तिला त्याचे काहीच वाटत नव्हते कारण ती एक आई होती. तो तिचा स्वभाव होता आईचा आणि ती तिच्या बाळाला शोधित होती. तिचे बाळ रडत होते व ती त्याचा शोध घेत होती. मी हे कृत्य माझ्या समोर घडताना पाहू शकत नव्हतो. मी माझे डोके लवले, मी प्रार्थना करू लागलो. मी म्हणालो प्रभू येशू त्याला असे करू देऊ नकोस, त्याला असे करू देऊ नकोस. तो हे कसं काय करू शकतो जिथे एक गरीब आई उभी असून हा तिचे हृदय फोडणार काय? ठीक आहे, मी वाट पाहिली आणि बंदुकीतून गोळी निघाली नाही आणि मी त्याच्याकडे बघण्यासाठी वळलो आणि त्याचा हात व बंदूक कापत होती. तो ती अजून पकडू शकत होता आणि त्याने वळून माझ्याकडे बघितले आणि त्याच्या त्या तिरकस डोळ्यांतून मोठाले अश्रू त्याच्या गालावरून वाहत होते. आणि आपली बंदूक उचलली व ती जमिनीवर फेकून दिली आणि बर्फाच्या थरावर त्यांनी माझ्या विजारीचा पाय पकडला. तो म्हणाला बिली माझ्या बाबतीत ते खूप झाले, हे खूप झाले. मला येशूकडे ज्याविषयी तू म्हणतोस त्याच्याकडे घेऊन चल. त्याच्यासोबत काय झाले? त्याने काहीतरी खरं पाहिलं ज्यामध्ये सोंग नव्हतं. ओ जर आपण त्या हरिणी आईसारखे ख्रिस्ती असतो पहा. तरी येशू म्हणाला काय आई आपल्या स्तन सोखणाऱ्या बालकास विसरेल काय? हो हे शक्य आहे, परंतु मी तुम्हाला कधी विसरणार नाही. तुमची नावे माझ्या तळ हातावर कोरली आहेत. या आपण प्रार्थनेसाठी आपल्या माना झुकवूया काही क्षणांकरिता. ह्या वेळेला किती लोक दैवी उपस्थितीचा अनुभव घेत आहेत. जसजशी आपण घाई करत आहोत व जे म्हणतील देवा आज मी प्रार्थना करीतो की मला त्या हरिणी आईसारखे ख्रिस्ती बनव, जेणेकरून मी निडर बनेन. मला तुझ्यावर अशा प्रकारे प्रेम करण्यास शिकव ज्याप्रमाणे त्या हरिणी आईचे आपल्या मुलावर प्रेम होतं. तुम्ही आपले हात उभारून म्हणा देव तुम्हाला आशीर्वाद देऊ, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुमच्यातून त्या प्रकारचे प्रेम दिसू द्या. हे आमच्या स्वर्गातील पित्या, आज येथे बसलेले अनेक आहेत आणि हो ज्यांनी आपले हात वरती केले असे शंभरांनी लोक आहेत की त्यांना आजही तो अनुभव घ्यायचा आहे. ती हरिणी आपले मातृत्व व धाडस दाखवू शकत होती कारण ती एक माता होती. तिचा स्वभाव एका आईचा होता. हे देवा, तू आम्हाला ख्रिस्ती बनव. तू आमचा स्वभाव ख्रिस्ती बनव प्रभू. असं नाही की कोणता तरी सोंग पांघरून आणि म्हणावं मी अमुक इकडला आहे, परंतु आम्हाला हृदयांतून ख्रिस्ती बनव. तुझी वचन आणि तुझे प्रेम आमच्या हृदयामध्ये रुजव हे प्रभू, की जेणेकरून आम्ही जगाला ख्रिस्तीत्व व दैवी प्रेम प्रकट करू शकू. अशा प्रकारे त्या दिवशी त्या हरिणीने मातृत्वाविषयी दाखवले. हे पित्या, आज आम्हालाही दे. ज्यांनी आज हात वरती केले आहेत त्या सर्वांसाठी मी आज प्रार्थना करीतो. त्यांच्या जीवनात तो अनुभव घडू दे. कदाचित तेथे आज असे लोक असतील की त्यांना चर्चला जाण्या व्यतिरिक्त दुसरे काही माहीत नाही. त्यांनी खरं असं कधी काही बघितलेलं नसेल, परंतु शलमोनापेक्षा महान असा इथे कोणी आहे? खुद्द येशू, जो की काल आज व युगानयुग सारखाच आहे. इथे आज रात्री प्रार्थनेच्या रांगेत उभे राहिलेले प्रेक्षक देवाचे प्रेम व देवाचे सत्य जाणोत व जाणोत की त्याचे वचन सत्य आहे आणि तो मेला नाही, तो सदा सर्वदा जिवंत आहे. आणि हे बघून त्यांनी आपलं जीवन तुझ्या समोर शरण येऊ तुझी मुले बनावे आणि त्यांच्या हृदयात प्रेम उत्पन्न कर, जेणेकरून ते मृत्यूला देखील न भीता सामोरे जातील. ज्याप्रमाणे दावीद म्हणाला, जरी मी मृत्यू छायेच्या दरींतून जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही. अशा प्रकारे ती माता हरिणी जंगलात चालत होती जशी काय मृत्यू छायेच्या दरींतूनच ती जात होती व ती उघड्या मैदानावर होती. आणि दावीद म्हणाला, मी मृत्यू छायेच्या दरींतून जाईन, मी कोणत्या अरिष्टाला भिनार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस. देवा, आमची इच्छा आहे प्रभू, आज ते आम्हाला तू दे. ही मागणी मी येशूच्या नावात मागतो, आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तुमचा अधिक वेळ घेतल्याबद्दल मला क्षमा करा. मी स्वतःविषयी असं पाहतो की मला बोलल्याशिवाय राहत नाही, परंतु आता आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही काही क्षणासाठी आपल्या जागेवर बसून घ्यावी. मी आज रात्री तुम्हाला आरोग्यविषयक प्रार्थनेचे कबूल केले होते, मला ते आता करावयाचे आहे. आणि मला ठाऊक आहे की आपण हे आधीच संपवायला हवे होते, आता आपण ते करत आहोत. आणि इकडची व्यवस्था पाहणाऱ्यांची मी तुमच्या दयेबद्दल आभारी आहे श्रीमान, की तुम्ही इथली वीज घालवली नाही. मी प्रार्थना करीतो की देव तुमच्या जीवनात देखील प्रकाश पाडो. जर आता तुमच्यात तो नसेल तर एके दिवशी तुम्हाला गौरवात घेऊन जाऊ. आता बिली कुठे आहे? कशा प्रकारे पत्र वाटण्यात आली आहे? 1 पासून 100 पर्यंत काय? ठीक आहे, शक्यतो आम्ही त्यांना मिसळतो. आणि जेव्हा तो मुलगा प्रार्थना पत्रे वाटतो त्याआधी तो ती सर्व मिसळतो व त्यानंतर तो तुम्हाला हवे असलेले प्रार्थना पत्र देतो. पहा, तर ही सर्व मिसळलेली असतात. आम्हाला ठाऊक नसते आम्ही कोणत्या क्रमांकापासून सुरुवात करणार आहोत. तिथे असलेल्या अनेक जण यापूर्वीच्या सभेत होते हे अशासाठी की प्रार्थना पत्रे वाटणारा मुलगा ते तुम्हाला विकू शकणार नव्हता. आणि आम्ही एके वेळेस एका व्यक्तीस हे करताना पकडले देखील होते. आम्ही असं करू शकत नाही, त्यालाही तसं करता येणार नाही. आता कोणी म्हणेल, आता तू मला हे पत्र दे व मी लगेच रांगेत उभा राहतो, त्याविषयी त्याला माहिती नसते. सर्वप्रथम ती सर्व मिसळलेली असतात आणि तुम्हाला फक्त एकच पत्र देण्यात येते आणि त्याला हे ठाऊक नसते व आम्हालाही त्याविषयी येथे येईपर्यंत ठाऊक नसते. शक्यतो मी या रांगेतील अमुक अमुक व त्या रांगेतील अमुक अमुक असे निवडतो व त्याद्वारे मला काही उत्तर मिळते व कधी कधी कुठूनही सुरुवात करतो. परंतु आजच्या रात्री आपण हे सर्व वगळून पत्र क्रमांक 1 पासून सुरुवात करणार आहोत, कारण आपल्याला उशीर देखील झालेला आहे. आणि प्रार्थना पत्र क्रमांक मी तुमचा क्रमांक बोलल्यानंतर तुम्ही आपल्या जागेवर एक एक करून उभे राहावे. जर तुम्हाला उठण्यात त्रास होत असेल तर तुम्हाला तेथे कोणीतरी मदत करून येथे आणण्यात येईल. आता येथे असे लोक आहेत की जे आजारी असून त्यांच्यासाठी प्रार्थना पत्र नाहीत. तुम्ही फक्त प्रार्थना करा, देव तुम्हाला आशीर्वादित करो, हे ठीक आहे. आता प्रार्थना पत्र क्रमांक 1 उभे राहा. ते कोणाकडे आहे? हो, ते तिकडे आहे. भगिनी, काय तू येथे येऊ शकशील काय? या इथे. क्रमांक 2 ते कोणाकडे आहे? हा ए आहे काय? दुसरा क्रमांक ए ते कोणाकडे आहे? भगिनी, काय तू येथे येऊ शकशील काय? या येथे. क्रमांक 3 तुम्ही येथे या. 4 श्रीमान तुम्ही येथे या. 5 हे पत्र कोणाकडे आहे? काय तू आपले हात वर करशील काय? 1 भगिनी. 6 असे केल्याने रिंगण बनण्यापासून थांबवता येईल. तुम्हाला ठाऊक आहे की हे एक देऊळ आहे. 6 7 ठीक आहे. क्रमांक 8 ठीक आहे. आपापल्या जागेवर उभे राहा. आठ नऊ अकरा, मला इथे क्रमांक अकरा दिसला नाही, तो कोणीतरी बहिरा असावा. काय तुम्ही आपल्या शेजाऱ्याची पत्र तपासू शकता काय? अकरा भगिनी, तुझ्याकडे अकरा आहे काय? काय तुम्ही आपले हात उभारू शकता? ओ, ती तर बहिरी आहे. तुम्ही तिच्या पत्रावर लक्ष द्या. जेव्हा मी तिचे पत्र पुकारीन, ठीक आहे, अकरा ते तुम्हाकडे आहे. अकरा बारा, प्रार्थना पत्र क्रमांक बारा, ती भगिनी. तेरा, प्रार्थना पत्र क्रमांक तेरा, काय तुमचे प्रार्थना पत्र क्रमांक तेरा आहे? ठीक आहे, तेथे त्या भगिनीकडे बघा. भगिनी, ज्या तुम्ही नी टोपी घातली आहे, तुमचा क्रमांक तेरा की बारा आहे? आणि तुमच्याकडे तेरा आहे. तेरा, क्षमा करा, चौदा, ठीक आहे, पंधरा. मला वाटते की इतक्याच लोकांना आता आपण या समय घेऊ शकतो. येथे रांगेत ताटी तर होत नाही ना? आता येथे असलेले इतर जण ज्यांकडे प्रार्थना कार्ड नाहीये, तुम्हामध्ये या सभेत प्रथमच आलेलं असं कोणी आहे काय? काय तुम्ही आपले हात उभारू शकता? ठीक आहे, तुमच्या इथे येण्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. काय तुम्ही यापूर्वी प्रार्थना सभेत होतात काय? आपले हात उभारा. तुम्ही जर यापूर्वी प्रार्थना सभेमध्ये उपस्थित होतात, ठीक आहे. आता सर्वांना हे ठाऊक आहे की आम्ही स्वतःला आरोग्य देणारे समजत नाही. आम्ही लोकांना बरे करू शकत नाही. येशूने हे आधीच करून ठेवले आहे, परंतु आम्ही हे कबूल करीतो की तो काल आज व युगानुग सारखाच आहे. आणि आज जर आपण त्याला जाणून आपल्यामध्ये उपस्थित असलेले पाहू की येशू इथे आहे, जर तो तेथे उभा राहिला असता व तुम्ही त्याला पाहिले असते, तर काय तुम्ही विश्वास ठेवला असता? तुम्ही ते केले असते. परंतु तुम्ही इथे पहा, तो तसे करणार नाही. जेव्हा तो येतो तेव्हा समय समाप्त होतो, तेव्हा तो आमच्यासाठी येत आहे. परंतु पवित्र आत्मारूपी मनुष्य, आता येथे कोणी आपल्या हातामध्ये खिळ्याचे व्रण व तोंडावर काटे लावून कोणी आला, तर तो एक नक्कल करणारा असेल, तो एक ढोंगी असेल. कोणीही हे करू शकतो, परंतु त्यामध्ये देखील जर ख्रिस्ताचे जीवन उत्पन्न झालेले नसेल, तर तो ख्रिस्त नाही. पहा, आता तेथे ख्रिस्ताचे जीवन असलं पाहिजे. आणि बायबल असं म्हणते, आपण आपल्या दुर्बलतेच्या भावनेतून ज्याला स्पर्श करू शकतो असा तो महायाजक आहे. आता ज्या तुम्हाकडे प्रार्थना पत्रे नाही आहेत, आता आपण ही गोष्ट करूया. आणि आम्ही प्रार्थना करीत असताना तुम्ही म्हणा, हे महान याजका प्रभू येशू, तूच माझा प्रभू आणि रक्षण करता आहेस. जर तुमच्या जीवनात कुठे पाप असेल, तर तुम्ही ते कबूल करा, त्याला बाहेर काढा. आणि जे तुम्ही प्रार्थना रांगेत उभे आहात, तुम्ही देखील असंच करा. कारण तुम्ही हे पक्के समजा की ते इथे प्रकट केले जाईल. पहा, जर तुम्ही काही चुकीचे केले असेल, तर तुम्हाला इथे फलटावर बोलाविले जावे असे वाटत नसेल, तर तुम्ही रांगेतून बाहेर व्हा. कारण किती लोकांना हे माहित आहे, हे श्रीमान ते इथे प्रकट केले जाईल, तर तुम्ही ते रक्ताखाली घेऊन यावे. समजले? आणि म्हणा, माझ्या पापापासून मला क्षमा करून मला तुझ्यावर विश्वास करण्यास सहाय्य कर. मी आजारी आहे प्रभू, मला तुझा गौरव होताना बघायचा आहे. पहा, देव तुम्हाला रोगमुक्ती करण्यासाठी आरोग्य देत नाही. पहा, नाही, तो ते देवाच्या गौरवासाठी करतो. तर आपण आपले पाप व अविश्वास कबूल केले पाहिजे. आणि तेथे तुम्ही पाहता की एक पिता आपले फेफरेकरी मुलाला घेऊन आला, ज्याला त्याचे शिष्य बरे करू शकले नव्हते. येशू त्याला म्हणाला, जर तू विश्वास ठेवशील तर हे मी करू शकेन. तो म्हणाला, प्रभू मी विश्वास करीतो, माझ्यातला अविश्वास दूर करा. पहा, तू जोरात रडला, कारण त्याला त्याची गरज होती. आता तुम्ही तेथे देवाकडे प्रार्थना करून म्हणा, हे देवा, ब्रदर ब्रॅनम मला ओळखत नाही, तो मला ओळखत नाही, पण तुम्हाला ठाऊक आहे की तू मला ओळखतोस. तर आता मला तुझ्या कपड्याला स्पर्श करू दे, मला तुझ्या झग्याला स्पर्श करू दे, कारण तू महायाजक आहेस. आणि आता तू ब्रदर ब्रॅनमच्या मुखाद्वारे बोल. जशा प्रकारे पृथ्वीवर त्या स्त्रीने तुझ्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तू बोलला होतास. कारण तू असा महायाजक आहेस की ज्याला आम्ही आमच्या दुर्बलतेच्या अवस्थेत देखील स्पर्श करू शकतो. तोच जो काल आज व युगानुग सारखा आहे, आणि त्याला तशाच प्रकारे वागावे लागेल. त्या दिवशी किती लोकांनी विश्वास केला असेल, ज्या दिवशी त्या स्त्रीने त्याला स्पर्श केला व ती बरी झाली. तुम्हाला वाटते काय, लोकांवर त्या गोष्टीचा प्रभाव पडला असेल? पहा, तो कदाचित पडला असेल. आता असं घडलं असेल तर काय या युगातल्या आपण परराष्ट्रीय लोक येशूचे किती आभार मानायला पाहिजेत? आपण पण कितीतरी जास्त आभारी असले पाहिजेत. पहा, आणि तेथे या लहान बाईने त्याला स्पर्श केला व तेथून निघून जाऊन गपचूप बसली. येशू म्हणाला, जरा एक क्षण थांबा, मला कोणी स्पर्श केला? मला कोणी स्पर्श केला? काय पेत्राने त्याचा निषेध करून म्हटले, प्रभू, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हे तुझं बोलणं शहाण्याप्रमाणे नाही. लोकांच्या मनात तुझ्याविषयी उच्च विचार असून ते तुला एक संदेश मानित आहेत. तर आता तू असे कसे म्हणू शकतोस की मला कोणी स्पर्श केला आणि इथे सर्वच जण तुला स्पर्श करीत नाहीत काय? तो म्हणाला, हो, हे सत्य आहे, परंतु काहीतरी विचित्र असे. तो एक वेगळ्या प्रकारचा स्पर्श होता. पहा, माझ्या अंगांतून सद्गुण बाहेर गेला, शक्ती निघून गेली. आणि तो स्वभावावर बघू लागला व त्याला ती स्त्री दिसली. तिने त्याला सांगितले की तिला रक्तस्रावाचा आजार आहे आणि तिला आपल्या शरीरामध्ये अशी जाणीव झाली की तो आता थांबला आहे. कारण तो म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. पहा, आता तो तोच महायाजक आहे आणि आता जर तुम्ही त्याला स्पर्श कराल तर आता तुम्ही मला स्पर्श केल्याने तुमचे काही चांगले होणार नाही. मी तर तुमच्या पतीसारखा किंवा भावासारखा किंवा पित्या समान आहे. जर तुम्ही कोण एका बाळकाला स्पर्श केलात तरी देखील ते तशा प्रकारे आहे. पहा, परंतु त्याला स्पर्श करणे तो तसा एकच आहे. मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाबद्दल काही जाणत नाही, मी तुम्हाला बरे करू शकत नाही. जर मी करू शकलो असतो तर ते मी केले असते, पण मी ते करू शकत नाही. त्याने जे केले ते मी पुन्हा करू शकत नाही. आता तो जर येथे उभा असता व त्याने तुम्हाला आपल्या उपस्थितीविषयी प्रकट केले असते, याविषयी जरा विचार करा. आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्यात काहीतरी आता घडणार आहे, त्याची आपल्याला चाहूल लागली आहे. आता तेथे चांगले व वाईट प्रकारच्या गोष्टी आहेत. हे अशा प्रकारे असायला हवे हे सांगण्याचे देखील अनेक प्रकार आहेत, परंतु तेथे एक खरा मार्ग देखील असणे आवश्यक आहे. आणि जर आपण विचार केला की तोच देव जो न्यायाच्या दिवशी जगाचा न्याय करणार आहे आणि तो जर आता तुम्हामध्ये येथे येऊन उभा राहिला तर ते कसे असेल? जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले आहेत तेथे त्यामध्ये मी उपस्थित आहे. पहा, तीच कृत्ये जी मी कधी काळी केली होती तो आता पुन्हा करेल. त्याने तसे अभिवचन दिले आहे, तुम्ही माझे साक्षी व्हा यरुशलमेत, यहुदियात, न्यूयॉर्क शहरामध्ये, पहा सर्व जगामध्ये. आणि आता तुम्ही सर्वजण शांत बसून प्रार्थना करा. आपल्या पूर्ण हृदयाने विश्वास ठेवा, कोणतीही शंका बाळगू नका. तुमच्या पूर्ण शरीराने जीव शरीर व आत्मा विश्वास ठेवा आणि देव तुमची इच्छा पूर्ण करेल. आता आपण आपल्या माना काही क्षणासाठी झुकवूया. आकाश आणि पृथ्वीच्या महान निर्माणकर्त्या, आजच्या रात्री मी इथे उभा राहून जे काही बोलत आहे त्यांचं काहीच महत्व नाही. जर तू खाली उतरून ते सिद्ध केलं नाहीस, आम्ही खूप काही ऐकलं आहे आणि लोकांनी देखील खूप काही ऐकलं आहे, परंतु आता हे पित्या तुझ्या मुखांतून एक शब्द सर्व काही यथास्थित करेल आणि आम्ही त्याकडे पाहत आहोत. आता आम्हाला ठाऊक आहे की तू फक्त मनुष्याच्या मुखाद्वारे बोलतोस. असेच एके दिवशी उभे राहून तयार झालेल्या पिकाकडे बघून म्हटले, पीक कापणीसाठी तयार झाले आहे, व म्हटले पिकाच्या धन्याने अजून कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. आणि तू तर पिकाचा धनी आहेस, परंतु आपल्या आखलेल्या कार्यक्रमाशी तू एवढा जोडलेला आहेस. तू आणि तुझे लोक तुम्ही त्या व्यतिरिक्त काही वेगळे करीत नाही. देवा, आता मी प्रार्थना करीतो आणि आता जर तू फक्त मला अभिषिक्त करून या जमलेल्या लोकांना विश्वास ठेवण्यासाठी अभिषिक्त केले नाहीस तर त्याचा काही फायदा होणार नाही. तर आपल्याला एका गटाचे भाऊ व भगिनी असे व्हावे लागेल. हे देवा, मी प्रार्थना करीतो की तू आम्हाला असे अभिषिक्त कर की ज्याद्वारे आता आम्ही अनंत काळच्या या बाजूस असताना गौरवी येशू ख्रिस्त जो सलमोनापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला पाहू शकू, हे आम्ही त्याच्या नावात मागतो. आमेन. आता तुम्ही आदरभावाने याकडे यावे अशी माझी इच्छा आहे. कधीतरी जर मी मेलो जेव्हा ते मला कबरेत पुरत असतील तेव्हा ते हेच गीत वाजवतील. तुम्हाला माहित आहे जेव्हा तुम्ही ऐकाल की मी निघून गेलो आहे तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका की मी मेलो आहे. कारण मी मेलो नाही, तर तुम्ही रेडिओवर हे गीत ऐका किंवा वृत्तपत्रामध्ये कुठे हे गीत वाचाल तेव्हा क्षणभर थांबून तुम्ही हे गीत गा कराल ना. आणि तुम्ही हे आठवा की फक्त विश्वास ठेवा. आता येथे जमलेल्या व रांगेमध्ये उभे असलेल्या कोणा एकाला मी ओळखत नाही. जर येथे जमलेला प्रत्येक जण माझ्यासाठी परखा आहे आणि तुम्ही जाणता की आम्ही एक दुसऱ्यांना ओळखत नाही, तर मला त्याचे दुखणे देखील ठाऊक नाही. तुम्ही आपले हात उभारून या गोष्टीस अनुमोदन द्या. आता तुम्ही कदाचित आजारी असाल, मग कोणी नसेल देखील मला ठाऊक नाही. कोणी आर्थिक संकटात असेल, कोणी घरगुती संकटात असेल, मला ठाऊक नाही. तू आता ती लहान भगिनी जर येथे जवळ येईल तर चांगले होईल. आभारी, ठीक आहे. आता येथे आलेली भगिनी माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. आमच्या जन्मामध्ये कदाचित खूप वर्षांचं अंतर असेल, महिलांचं अंतर असेल. ही आमची भेटण्याची पहिलीच वेळ आहे. आता ती येथे कोणत्या तरी कारणासाठी आलेली आहे ते मला माहित नाही. ती कदाचित आजारी असेल, मला तिचे संकट माहित नाही. तिचे जे काही संकट असेल ते देवाला ठाऊक आहे, आणि जर देव ते आज प्रकट करील तर तिला समजेल हे सत्य आहे किंवा नाही. आता ती लहान बाई जर म्हणेल, ब्रदर ब्रॅनम, मी भयंकर आजारी आहे, माझ्या पोटाविषयी मला खूप चिंता आहे, मला आकडे येते किंवा असा कोणता आजार. बाहेरून ती जरी सुदृढ दिसत आहे पण या गोष्टींकडे बघून तुम्हाला ते कळू शकत नाही. आणि जर ती असं म्हणेल तर मी तिला असं म्हणेल, बायबल असं म्हणते की तुम्ही आजाऱ्यांवर हात ठेवा. जशा प्रकारे ब्रदर रॉबर्ट प्रार्थना करतात तशा प्रकारे हे होईल, किंवा ब्रदर अॅलन जशा प्रकारे करतात किंवा आणखी कोणी करतात तसे ते होईल. ती त्यांची सेवकाई आहे. ते त्यानंतर त्यांच्यावर हात ठेवून म्हणतील, हे सैताना, येशूच्या नावाने तिला मोकळे कर, हे सैताना, मी तुझा निषेध करीतो, किंवा अशा प्रकारे बोलतील. आणि त्यानंतर ते म्हणतील, जा आता तू बरी झाली आहेस. तर तिने त्यावर विश्वास केला पाहिजे. पहा, हे करणे योग्य आहे. आता जर तिच्यामध्ये कुठेतरी गुप्त पाप असेल तर तुम्ही तिच्यावर एक घडाभर तेल जरी ओतून तिला अनेक अभिषेक केले, कितीही वर खाली उड्या मारल्या व किंचाळले तरी तो दुष्ट तेथेच राहील, कारण तेथे पश्चाताप न केलेले पाप आहे, तुम्ही त्याला बाहेर काढू शकत नाही। नाही श्रीमान, परंतु आता जर का पवित्र आत्मा खाली उतरून तिला असं काही गोष्टी सांगेल व तिला दाखवेल की हे सत्य आहे किंवा नाही, आणि तिला पुढे घडणाऱ्या गोष्टी सांगेल, जर जे काही होते ते योग्य होते व जे काही घडेल ते योग्य घडेल, काय हे योग्य नाही काय? आता हे आमच्या प्रेमळ प्रभूची दया आहे, जो की या अंतिम काळात आपल्या वधूला एकत्रित करीत आहे। आणि पहा, त्याने आपल्याला कोणते अभिवचन दिले होते? जर त्याने आज येथे अशी गोष्ट केली तर किती जण त्यावर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतील? देव तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल आशीर्वादित करो। आता ही गोष्ट जर तुमची वाचण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दाखवतो, जर मी कोणती गोष्ट वचनाव्यतिरिक्त बोललो तर तुम्ही मला ते सांगा। पहा, तर तुम्ही मला एक पत्र लिहा किंवा याविषयी कोण एका पाळकास कळवा व मला माझी चूक दाखवा। मला चूक करायची नाही, मला योग्य तेच करायचे आहे व ते वचनामधूनच करायचे आहे। आता आपण हे थोडे अशा प्रकारे बघूया। आपण संत योहान याचा चौथा अध्याय पुन्हा बघूया। इकडे एक मनुष्य व एक स्त्री प्रथम वेळेस भेटत आहे, तशा प्रकारे आपला प्रभू व ती शमरुणी स्त्री ते प्रथम वेळेस भेटत होते, आणि येशूने तिच्याशी थोडा वेळ बोलून त्याला तिच्या मधला दोष सापडला। तिचा दोष होता अनैतिकता, आणि त्याने तिला तिचा दोष दाखवला आणि त्यानंतर तिने लगेच ओळखले की तो एक संदेष्टाच असणार। ती म्हणाली, श्रीमान मला वाटते की तुम्ही एक संदेष्टे आहात। आणखी ती म्हणाली, आम्ही जाणतो की मसीहा येत आहे, जेव्हा तो येईल तेव्हा तो अशाच प्रकारच्या गोष्टी करेल। येशू तिला म्हणाला, मी तोच आहे। पहा, आता मागील काळात जर त्यांनी अशा प्रकारे लोकांना आपल्याबद्दल ओळख दिली तर तो आजही तसाच आहे, तो आपल्याविषयी तशाच प्रकारे ओळख देईल। आता जर पवित्र आत्मा तिच्याशी या प्रकारे बोलेल तर तिला कळून चुकेल की हे कोणा आध्यात्मिक व्यक्तीचे काम आहे, हे कोणत्या नैसर्गिक गोष्टींतून येत नाही, हे आध्यात्मिक गोष्टींतून येते। आता ती पुरुषासारखी बोलू शकेल, हे बाल जबू पासून आहे, तिला ते जशा प्रकारे वाटेल त्यावर अवलंबून आहे, किंवा ती म्हणू शकेल ते ख्रिस्तापासून आहे, हे देखील तिच्या वाटण्यावर व ख्रिस्तावर अवलंबून आहे। पहा, अशा प्रकारे हे आहे। आता तुम्ही भक्तिभावाने शांत रहा, मी त्या एका क्षणाची वाट बघत आहे की जेव्हा तो अभिषेक येईल त्याची मी उत्कंठेने वाट बघत आहे। पहा, कारण असं देखील होऊ शकते तो येणारच नाही, आणि जर तो आला नाही तर आपण आपल्या मानात झुकू व त्यानंतर लोकांना जायला सांगू आणि पुन्हा उद्याची रात्री येऊन त्याला विचारू की जर तो आपल्यामध्ये येईल, त्यांनी मला अजूनपर्यंत कधी पडू दिले नाही। आता जरी 100 आणि किंवा हजारांनी आणि लोक असले तरी त्याने मला कधी पडू दिले नाही, आणि आता देखील तो मला पडू देणार नाही। मला ठाऊक आहे की तो असं करणार नाही, मला ठाऊक आहे की तो असं करणार नाही। पहा, मला ठाऊक आहे तो मला पडू देणार नाही। तर पहा, माझ्या मनात हा विचार आहे की बंद करण्याचा समय तर निघून गेला, तर तुम्ही चलबिचल व्हाल तर पवित्र आत्मा तुमच्याद्वारे काम करणार नाही, तर तुम्हाला शांत व्हावे लागेल। आता जर येथे अधिक भाडे द्यावे लागेल तर त्यासाठी मी तयार आहे। पहा, हे असंच आहे। सैताना, तू आम्हाला अजून खोटं पाडू शकणार नाही। मी आता सर्व गोष्टीचा ताबा माझ्या हातात घेऊन येशू ख्रिस्ताच्या नावात येथे असलेल्या सर्व आत्म्यांना आदेश देतो। आता तुम्ही मी आता त्या लहान बाईशी बोलेन, जर पवित्र आत्मा मला त्याविषयी दाखवेल। भगिनी, येशू त्या बाईशी काही क्षण बोलला, त्याद्वारे तो तिच्या आत्म्याला पकडू शकेल। पहा की तिच्यामध्ये काय दोष आहे। मी विश्वास करीतो की त्याने असंच केलं। पित्याने त्याला तेथे पाठवलं आणि त्याला तेथून शमरुणात जाणे होते, परंतु तो तेथे जेव्हा आला तेव्हा त्याला एवढीच माहिती होती की तो आता तेथे आहे। आणि पहा, तेथे ती स्त्री आली व त्याला कळले हीच ती वेळ असेल। आता पित्याने मला येथे पाठवले आहे, मी आता येथे न्यूयॉर्क मध्ये आहे व येथे तू आहेस। आजच्या रात्री या फलटावर तू प्रथम व्यक्ती आहेस। मला ठाऊक नाही, तो मला सर्व प्रकट करील। तो जर मला प्रकट करील तर काय तू आपल्या हृदयाने पूर्ण विश्वास ठेवशील? काय तू त्याला स्वीकारशील? तुला ते कळले की हे सत्य आहे किंवा नाही? पहा, तुला मी जाणत नसताना आणि मी तुझ्यासाठी परका असताना, परंतु तुला कोणता त्रास आहे? तुला अनेक त्रास आहेत, परंतु तुझा मुख्य त्रास व ज्याविषयी तू प्रार्थना करू इच्छिते ते म्हणजे तुझा घसा। तुला घशाचा त्रास आहे, काय हे सत्य आहे? तू आपले हात उभार, काय तुम्ही विश्वास ठेवता? आता एक क्षण थांबा, आता असे करणे योग्य असेल। आता तुम्ही म्हणाल, ब्रदर ब्रॅनम तुम्ही अनुमान लावला असेल। नाही, मी कधीच करत नाही, मी ते लोकांच्या मधून ऐकतो। त्याने अनुमान लावला। आता एक क्षण थांबा, आपण तिच्याशी एकांतात बोलूया। काय तू भानावर आहेस की येथे काहीतरी घडत आहे? पहा, आता मी तुम्हाला लोकांना विचारतो की ती लोकांनी ते चित्र ज्यामध्ये प्रभूचा दूत व तो प्रकाश पाहिला आहे, जे की वॉशिंग्टन डीसी मध्ये लावलेले आहे, तेच चित्र आज तिच्या सभोवती देखील टांगलेले आहे। पहा, काय तुम्हाला हे दिसत नाही? काय ते अशा प्रकारे दिसते, कारण इथे अभिषेक आला आहे। मी ते बघू शकतो. पहा ते इकडे आहे. हो ते येथे आहे. हो तिला घशाचा त्रास आहे. ती त्याविषयी चिंतित आहे आणि आता तिच्या घशात एक गाठ आहे. हे अगदी बरोबर आहे. हेच केवळ नव्हे परंतु तुला थायरॉइड ग्रंथीचा देखील त्रास आहे ज्यामुळे तू चिंतित आहेस. काय हे सत्य आहे? ठीक आहे. काय तू आता विश्वास करतेस की येथे उभा असणारा येशू ख्रिस्त तुला ओळखून तुझ्याविषयी सर्व काही जाणतो? काय तू त्याला आपला आरोग्यदाता म्हणून मानतेस? तर आता जा आणि प्रभूच्या नावात बरी हो. रांगेत असणाऱ्या तुम्ही सर्वांनी बघा, त्याला सर्व काही ठाऊक आहे. हे तरुण स्त्रिये, तू कशी आहेस? आता तू थोडी घाबरलेली आहेस, कारण जेव्हा तू येथे वरती आलीस तेव्हा तो प्रकाश आता तुझ्यावर आला आहे. पहा, आणि ती शुद्धीवर आहे. आता येथे बघा, मी या स्त्रीला ओळखीत नाही, परंतु ती आता माझ्या समोर उभी आहे, एक तरुण स्त्री म्हणून. आणि आता जर पवित्र आत्मा मला तुझी देवाकडून असलेली इच्छा प्रकट करील तर तू तर एक ख्रिस्ती आहेस. आणि जर तू तशी नसती तर त्याने मला तसे सांगितले असते. परंतु तू तर एक ख्रिस्ती आहेस, एक खरी ख्रिस्ती. आणि जर त्याने मला तुझी देवाकडून असलेली इच्छा प्रकट केली तर काय तू मला त्याचा संदेष्ट किंवा दास म्हणून मानशील? तुला ठाऊक आहे की मी तुझ्यासाठी परका व्यक्ती आहे. आता तू तुझ्यासाठी येथे आलेली नाहीये. मी एक वृद्ध महिला बघतोय. बरोबर, ती तुमची आई आहे. हो, आणि ही येथे नाही आहे. आणि ती आणि तू तिच्या बाबतीत खूप चिंतित आहे. ती स्वतः देखील चिंतित आहे खूपच, कारण तो कर्करोग आहे. काय तुला तिची सद्यस्थिती ठाऊक आहे? हे तरुण स्त्री, काय तू विश्वास करतेस की हे सर्व पवित्र आत्म्याचे कार्य आहे? आमेन. आता तू आपल्या पाकिटामधला रुमाल घेऊन घरी जा. जेव्हा तू आपल्या आईला भेटशील किंवा तू तो तिच्याकडे पाठवून दे व तिला या रात्रीच्या सभेच्या आठवणीसाठी तो रुमाल पाठवून दे. आणि तू आपल्या हृदयात शंका करू नकोस, परंतु विश्वास कर की येशूने हो आणि तो अंधार तिला सोडून जाईल. तू ठीक होशील. तू आता जा आणि प्रभू तुला आशीर्वादित करो. माझ्या भगिनी, देव तुला आशीर्वादित करो. काय तुम्ही आपल्या हृदयाने यावर विश्वास कराल? आता तुम्ही शंका करू नका तर विश्वास ठेवा. आता एक क्षण थांबा, क्षमा करा, येथे काहीतरी घडलं. येथे अजून कोणतरी प्रकट झाला. आता ज्या स्त्रीसाठी आपण प्रार्थना केली ती कुठे आहे? ओ, ते बरोबर आहे. एक क्षण थांबा. नाही, एकच क्षण. पवित्र आत्मा, येथे अजून कोणतरी आले आहे. पहा, तो एक प्रकाश आहे. होय, हीच ती कृष्णवर्णीय स्त्री, ही येथे बसलेली आहे. होय, तू तेथे बसून आरोग्यासाठी प्रार्थना करीत होतीस. आता तू माझ्यासाठी परकी आहेस. मी तुला ओळखत नाही, परंतु काय तू विश्वास करतेस की येशू ख्रिस्त काल आज वयुकानी सारखाच आहे? काय तू विश्वास करतेस की तुझ्यामध्ये असलेला उच्च रक्तदाब तुझ्यामधून निघून जात आहे व तू बरी होणार आहेस? याच गोष्टीसाठी तू प्रार्थना करीत होतीस. पहा, विश्वास कर.
Just believe. Now, see, you don't have to be up here. You be there. Just believe. That's all I ask you to do. Just believe.
तिने कोणाला स्पर्श केला काय? ती मला स्पर्श करू शकत नाही. ती तर तिथे दूर बसली आहे. तर तिने आपला महायाजक याला आपल्या दुर्बलतेच्या अवस्थेत स्पर्श केला आहे. फक्त विश्वास ठेवा. आता पहा, तुम्हाला येथे वर येण्याची गरज नाही. तुम्ही आपापल्या जागीच असा. फक्त विश्वास ठेवा. मी तुम्हाला त्या एका गोष्टीची विनंती करतो, फक्त विश्वास ठेवा. आता तेथे एक स्त्री जी मागे बसलेली आहे, जी आता या बाजूने वळून प्रार्थना करत आहे. ती आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करीत नाही, ती आपल्या प्रिय व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे. कारण ते असं आहे, आता नुकताच एक स्त्री आपल्या प्रिय व्यक्ती म्हणजे तिच्या आईसाठी प्रार्थना करावयास आली होती, परंतु ही स्त्री आपल्या वडिलासाठी प्रार्थना करत आहे. आणि तिचा वडील, मी येथे एक उंचबळणारा समुद्र बघतोय. तो येथे नाहीये, तो दूरदेशी म्हणजे नॉर्वे मधला आहे. तो हे सत्य आहे. हे तरुण स्त्री, प्रभू येशूवर विश्वास ठेव आणि तुझा वडील बरा होईल. आता तिने कोणाला स्पर्श केला? तिला विचारा, ती मला ओळखते काय? काय याच कारणासाठी तू प्रार्थना करीत होतीस? तर हे सत्य असेल तर आपले हात अशा प्रकारे झटक. हे सत्य आहे. आपण पण एक दुसऱ्यांसाठी परके आहोत. काय हे सत्य आहे? हो, हे सत्य आहे. तुला तुझी मागणी प्राप्त होईल. जर तू विश्वास ठेवशील, ती तर माझ्यापासून 20 गज दूर आहे. तिने कोणाला स्पर्श केला? तिने महायाचकाला स्पर्श केला. पहा, मला नाही, मी तिला ओळखत नाही, परंतु तिने महायाचकाला, आपल्या प्रेमळ प्रभू येशूला, जो आपल्यामध्ये आजच्या रात्री उपस्थित आहे, त्याला स्पर्श केला. तू माझ्यासाठी परका आहेस. काय, हाच तो रुग्ण आहे काय? हाच तो व्यक्ती आहे काय? पहा, मला त्याच प्रकारे केले पाहिजे ज्या प्रकारे मला प्रेरणा मिळत आहे. ती स्त्री बघा, त्याने तिला स्पर्श केला. पहा, तिने त्याच्याद्वारे देवाला स्पर्श केला. आता पहा, तिकडले लोक बघा, ते अशाच प्रकारे करत आहे, ते देवाला स्पर्श करीत आहे. तुम्ही बघा, मला ज्या प्रकारे प्रेरणा मिळत आहे त्या प्रकारे करणे आहे. आता आपण एक दुसऱ्यांसाठी परके आहोत. मी तुला ओळखत नाही, मी तुला माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाही. आपण एक दुसऱ्यांसाठी परके आहोत हे यासाठी की हे लोकांनी जाणावे की आपण एक दुसऱ्यांना ओळखत नाही. आता जर प्रभू येशू मला अशी कोणती गोष्ट प्रकट करी जी तुला ठाऊक आहे पण मला ठाऊक नाही, तर ते दैवी सामर्थ्यांतूनच आलेले आहे. आता पहा, दैवी आरोग्य, जर तुला आरोग्य हवे असेल, मला ठाऊक नाही तुला काय हवं आहे. पहा, काही वेळेला ते दुसऱ्यांसाठी असते, काही वेळेला घरगुती त्रास किंवा आर्थिक समस्या असते, परंतु तो सर्व काही पुरवू शकतो जर त्याला हे माहीत असेल की तुम्हाला काय हवे आहे, व तो जर मला ते प्रकट करी. पहा, आणि जेव्हा असं घडेल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यानेच केलं आहे. पहा, तुम्हाला ठाऊक आहे की हे तोच करू शकतो. काय या गोष्टी पाहून जर तुम्ही विश्वास कराल काय? ठीक आहे, विश्वास ठेवा. आता ती एक चांगली व्यक्ती आहे. पहा, आता यासाठी आपण थोडा वेळ घेऊया. आता ते येथून निघून गेले आहे, ते लोकांमध्ये गेले आहे, ते कोणाकडे तरी. तुम्ही भक्तिभावाने शांत राहा, ते एका विश्वासाचे महान आकर्षण आहे, ते योग्य आहे, तेथेच जाते. काय तुम्हाला तो सद्गुण जाणवतो? मी आता येथे 1.5 तास प्रचार केला आणि एक दृष्टांत मला 10 तासाच्या प्रचारापेक्षा जास्त थकवा देतो. ताकद, तो सद्गुण ताकद आहे. पहा, तुम्ही ते करीत आहात, ते मी करीत नाही, मी नव्हे. हे दृष्टांत माझ्याकडून नाही, ते तुम्हाकडून आहेत. तुमचा देवामधला विश्वास हे घडवून आणत आहे. हे मी करीत नाही, मी नाही, मी येथे एका प्रतिनिधीच्या रूपात उपस्थित आहे. अशा प्रकारे माझ्या समोर हे असलेला माईक हे बोलू शकत नाही. हा स्पीकर जोपर्यंत तिथे एक जिवंत आवाज नाही तिथपर्यंत ते आपणहून बोलू शकत नाही. तशाच प्रकारे मी देखील आपणहून काही बोलू शकत नाही. तो आहे जो जिवंत आहे, तो ख्रिस्त जो जिवंत आहे, तो बोलतो आणि त्याला ठाऊक आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय केले आहे. आपण त्या स्त्रीकडे पुन्हा परत येऊया. जर प्रभू येशू मला तुझ्या जीवनाविषयी काही गोष्टी प्रकट करील जी तुला त्याच्यापासून अपेक्षा आहे, कारण तू एक विश्वासी असून त्याच्याकडून तुला काहीतरी अपेक्षा आहे, आणि जर ती मला ते प्रकट करील तर काय तू विश्वास ठेवशील? काय त्यावर विश्वास करशील? आता तुझा त्रास तुझ्या पोटाविषयी आहे. चिकित्सेने हे दाखविले आहे की तुझ्या पोटात व्याधी आहे. हे खरे आहे. काय हे सत्य आहे? आणि येथे आणखी गोष्टी त्या चिकित्सेने प्रकट झाली, ती म्हणजे तुझ्या पोटात गाठ आहे. काय हे सत्य आहे? काय तू विश्वास करतेस? काय तू विश्वास करतेस की देव मला तू कोण आहेस हे दाखवण्यास समर्थ आहे? श्रीमती विलियार्ड, तू आता विश्वास ठेव व घरी जा. आता तुम्ही आपल्या हृदयाने विश्वास करता का? आता त्या स्त्रीस तुम्ही विचारा, आम्ही एक दुसऱ्यांना कधी पाहिलं नाही, परंतु हे पवित्र आत्म्याचे काम आहे व तो येथे उपस्थित आहे. आता तुम्ही भक्तिभावाने शांत राहा. तुम्हाला त्यासाठी वेळ मिळाला तर मला सांगा. आता श्रीमान, तुम्ही कसे आहात? आता आम्ही एक दुसऱ्यांना परके आहोत आणि आपल्याला याची जाणीव आहे की आपल्याला एक दिवस देवाला भेटायचं आहे. आणि आता आपण एक दुसऱ्यांना परके असताना जर प्रभू येशू मला तुमच्या जीवनातील त्रास प्रकट करील तर काय तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल? आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी एक मनुष्य असल्या कारणाने मला ते माहीत नाही, परंतु जर तो असेल तर हे शक्य आहे. काय हे सत्य आहे? मला हे बोलताना अत्यंत दुःख वाटत आहे. हा मुलगा छायांकित आहे. पहा, याच्या सभोवती अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी गंभीररित्या चुकीचे आहे. तुला कर्करोग आहे, ते बरोबर आहे. आणि क्ष किरणद्वारे हे दाखवून हे प्रकट झाले आहे की तुझ्या पोटात कर्करोग आहे आणि तो पोटाच्या बाहेरील बाजूस आहे, तो येथे आहे. काय हे सत्य आहे? त्याच जागेवर मी क्ष किरणाचे छायाचित्र पाहत आहे, तो पोटाच्या बाहेरील बाजूस आहे. आता याचा अर्थ असा आहे की तुझे जाणे लवकरच आहे. जर असं नसेल तर देव तुला सहाय्य करो. माझ्या बंधू, काय याचा स्वीकार करतोस? येशू पुढे कर्करोग काहीच नाही, तो एखाद्या डोकेदुखी प्रमाणे आहे. काय तू हे विश्वास करतोस? आता तुझ्यामध्ये काहीतरी घडले आहे, तुला आता चांगल्या संवेदना होत आहेत. पहा, आता जर तू अशाच प्रकारे विश्वास ठेवत राहशील तर ती छाया तुझ्या बाजूची निघून गेली आहे. पहा, तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे. आता तू विश्वास ठेवत जा, देव तुला बरे करी. देव संधिवात देखील बरा करू शकतो. काय तू यावर विश्वास ठेवतोस? तर आता तू चालू लाग व मन, प्रभू येशू मी तुझा आभारी आहे. जर तू विश्वास ठेवशील, विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. ठीक आहे, जेव्हा मी संधिवात हा शब्द म्हणालो तेव्हा मला एक विचित्र संवेदना जाणवली. जेव्हा हा रोग तुम्हाला होतो, जेव्हा तुम्ही सकाळी उठू शकत नाही, हे तुम्हाला पूर्णपणे कडक करते. ते आता निघून गेले आहे. जर तू त्याचा विश्वास ठेवशील, आता जा आणि विश्वास ठेव. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. फक्त विश्वास ठेवा. आता तुम्ही पाहता दम्याचा रोग. काय तू विश्वास करतोस की देव ते बरे करण्यास समर्थ आहे? त्याचा स्वीकार कर, जा आणि येशू ख्रिस्त तुला बरे करू. आणि आपल्या पूर्ण हृदयाने विश्वास कर. काय तुला जाऊन आपल्या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे? तुझे पोटाचे दुखणे निघून गेल्या. जा आणि बरा हो. जा आणि विश्वास कर. जर तू विश्वास ठेवशील, देव पाठीचे दुखणे व इतर सर्व बरे करू शकतो. काय तू त्यावर विश्वास ठेवतोस? काय तू विश्वास करतोस की तो तुला बरे करू शकतो? तू आपल्या मार्गाने जा, आनंद कर व मग प्रभू मी तुझा आभारी आहे. काय तू विश्वास करतेस की मी त्याचा संदेश किंवा त्याचा दास आहे? काय तू विश्वास करतेस की देव तुझ्या हृदयाचा आजार बरा करू शकतो? तर जा आणि विश्वास ठेव. आता हे स्त्रिये, तुला एक तर स्त्री रोग व संधिवात आहे. काय हे सत्य आहे? काय तू विश्वास करतेस की तो दैवी आरोग्यदाता आहे? त्याला तू आपला आरोग्यदाता म्हणून स्वीकार. आनंद करीत जा आणि मन, प्रभू मी तुझे आभारी आहे. आता हे स्त्रिये, तू खूप काळापासून स्त्री रोगाने त्रस्त आहेस. तुला हृदय विकार देखील आहे. त्या विकारामुळे तू आता मरणारच होती. तुझे हृदयाचे ठोके हळू पडत आहेत. आपल्या पूर्ण हृदयाने विश्वास ठेव आणि ते यापुढे तुला त्रास देणार नाही. जा आणि विश्वास ठेव. तुला रक्ताचा विकार आहे. काय तू विश्वास करतेस की देव रक्त निर्माण करू शकतो? तो रक्ताची कमतरता भरून काढून त्याला बरे करू शकतो? काय तू विश्वास करतेस? ठीक आहे, विश्वास करत जा. तो मधुमेह तुला आणखी त्रास देणार नाही. तू पूर्ण हृदयाने यावर विश्वास ठेव. काय तू विश्वास करतोस की त्याने तुला तेथे बसलेला असताना आरोग्य दिले आहे? काय तू हृदयाने विश्वास करतोस? विश्वास ठेव की देवाने तुला पूर्णपणे बरे केले आहे. पूर्णपणे देव तुला आशीर्वाद देऊ. तू आपल्या मार्गाने जाऊन आनंद कर. आमेन. ती पाठदुखी तुला यापुढे आणखी त्रास देणार नाही. आता तुला खूपच चांगले वाटेल, नाही काय? ठीक आहे, आनंद करीत जाऊन मन, प्रभू येशू मी तुझा आभारी आहे. आणि पूर्ण हृदयाने यावर विश्वास ठेव. तुझे रक्त खूपच पातळ आहे. तुला मधुमेह आहे. काय तू विश्वास करतेस की देव मधुमेह बरा करू शकतो? चला आपण रक्त भरण्यासाठी कलवरीकडे जाऊया. तो विकार आहे तो तुझ्यापासून दूर करील. तुला छातीचा विकार आहे, नाही काय? तुला काही वेळे अगोदर बोलणार होतो. काही क्षण अगोदर तू माझ्याकडे बघत होतास आणि मी वळून तुझ्याकडे पाहिले आणि तू माझ्या डोळ्यात बघून खाली पाहू लागला. तेव्हा तुला एक विचित्र प्रकारची संवेदना जाणवली. तेव्हाच छातीचा विकार तुला सोडून गेला. तो निघाला आहे. एका नसेच्या आजारामुळे तुला हा छातीचा विकार जडला होता. तू विश्वास करतोस? जो तू येथे पुढच्या बाजूस बसला आहे, ज्या तुला संधिवात आहे, तुला काय वाटते? काय तू विश्वास करतोस? उभा राहा. येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. मी तुम्हा सर्वांना देवावर, येशू ख्रिस्तावर, जो काल आज व युगानुग सारखा आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास आव्हान करतो. काय तुम्ही त्यावर विश्वास करता? ठीक आहे, जर तुम्ही आपल्या पूर्ण हृदयाने विश्वास करीत आहात तर तुम्ही एकमेकावर आपला हात ठेवा. तो कधी पडू शकत नाही. तो आपला देव प्रेमळ प्रभू येशू आहे. त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे, त्याचे प्रकट करण्याद्वारे तुम्ही एकमेकावर आपला हात ठेवा. स्वर्गीय पित्या, तो शत्रू पळून गेला आहे. शत्रू हरला आहे. येशू ख्रिस्त जिवंत असून राज्य करत आहे. हे देवा, आम्हावर दया करून त्या सर्व लोकांना आरोग्य प्रदान कर. हे सैताना, तू युद्ध हरला आहेस. येशू ख्रिस्त आजच्या रात्री या सभास्थानामध्ये विजयी झाला आहे. तू उघडा पडला आहेस. तू एक खोटारडा आहेस आणि आम्ही तुला हात धरून बाहेर बोलावीत आहोत त्या कलवरीवरच्या प्रेमाद्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावात या लोकांतून बाहेर निघ व त्यांना मोकळे सोड.